Jaya Kunja Vihari Jaya Radha Madhava Kunja Vihari Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari Jaya Yashoda Yashoda Chandana Vraja Jana Rangana Yashoda Chandana Vraja Jana Rangana Yashoda Chandana Vraja Jana Rangana Yamuna Kira Vanakasi Jaya Prabhupada Jaya Prabhupada Prabhupada Jaya Prabhupada
Jaya Prabhupada Ki Ananta Koti Vaishna Vrinda Ki Namacharya Das Thakur Ki Gaur Premanandi O Bandhyan Timiran Hasya Narajanam Sakarakaya Chashuru Nitam Yena Tasmai Shri Guruve Namaha Namo Vishnu Padaya Krishna Vrishtaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swami Niti Namine Namaste Saraswate Deve Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Pashatya Deshatarine Vanchakalpa Tarubhyascha Kripa Sindhu Evacha Patitanam Pavanebhyo Vaishnavebhyo Namo Namaha Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhara Shri Vasadi Gaura Bhaktarinda Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare
Hare Krishna Kaal apan ek avre ta gap ni mitlo ho tar gelay apan asa aikla ki Bhagwan Shri Krishna na aaj uthar to late halela hai आणि यदूंनी सगळे यदू सुधर्मा राज गुरात जमलेले होते आणि तिथे कृष्णांची वाढ होत होते नारद मुनी आले आणि तिथे नारद मुनी यदूची स्तुती केली इत्यादी शेवटी उग्रसेन महाराजांनी सांगितलं नारद मुनींना की येस मेबी तुम्ही आमच्याबद्दल बोलले ते बरोबर असेल पण तरी पण त्याच्यामध्ये आमच्यामध्ये उद्धव जे आहेत ते भगवंतांचे सर्वात निकट आहेत सर्वात प्रिय आहेत आणि भगवंतांनी उद्धवांवर सर्वात जास्त कृपा केलेली आहे आणि ह्याच्यात म्हणूनच भगवान कृष्णाला आले नाही तर आम्ही मात्र इथे महाराज बसले म्हणून उद्धव भगवंतांच्या बरोबर आहेत अर्थात आधी उद्धवचं नाव ऐकून कृष्ण ताबडतोब निघालेले उद्धवच्या महाराज तेव्हा उग्रसेन महाराज म्हणतात थांबा थांबा असं घाई करून उद्धवांच्या महाराज जाऊ नका कारण का तिथे तुम्हाला ते भेटणार नाही उद्धव हे काय भगवान कृष्णांच्या बरोबर असतात जिथे असतील तिथे. तर अशा हिशोबाने नारद मुनी भगवंतांच्या महालात निघाले. आपण ऐकलं दक्षिण भारताचं म्हणजे त्याच्या आधी प्रयागराजच्या ब्राह्मणपासून कसे भगवत भक्तीचं स्तर थोडं वाढत जात आहे. पण भगवान शंकरांच्या ह्याच्यात आपण थोडासा एक मुद्दा ऐकला, तो मुद्दा असा ऐकला की भगवान शंकर हरिनाममध्ये भाव विभोर होऊन जातात, त्यांना जगाचं भान राहत नाही. ब्रह्माजी पण जेव्हा हरिकथा ऐकत होते तेव्हा आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात नाहीत होते ब्रह्माजींच्या, त्यांच्या दरबारात हरिकथा ऐकताना. पण ते जगाचं भान विसरत नव्हते. इंद्र पण भाव विभोर होते, दक्षिण भारताचा राजा पण. पण भगवान शंकरांच्या ह्याच्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये एस्टसी म्हणतो किंवा दिव्य भाव म्हणतो, शंकरांच्याकडे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आणि तो वाढतच जात आहे. आणि आता आजच्यापासून पुढे द्वारकेमध्ये भगवंतांच्या घरी, द्वारका निवासींमध्ये आणि मग पुढे नक्कीच वृंदावनच्या निवासींमध्ये हा तो भाव वाढतच जाणार आहे. आणि म्हणून गेलंही आपण एक सुंदरचं वाक्य सरते शेवटी ऐकलं, मी इंग्लिशमध्ये आधी वाचतो मग मराठी सांगतो, की परिचित महाराज आपल्या आईला सांगताय की हे माझे उत्तर आता तरी तू लक्षपूर्वक ऐक. आणि ते सांगतायत एक वाक्य, कारण ते नारद मुनी जे होते ते आता एवढे आनंदित झालेले आहेत आणि ते कशा स्थितीमध्ये पोचले, कृष्णांच्या महालात संपूर्णपणे बाहेरच्या जगाचं भान राहिलं नाहीये. वर्णन ऐकूया तर नारद मुनी कसे पोचले, कधी चालता चालता ते पडतायत, कधी असे स्तब्ध उभे राहतायत, कधी शरीर कापतंय, कधी जमिनीवर लोटांगण घेतायत, कधी रडतायत, कधी हसतायत, कधी उड्या मारतायत, कधी ओरडतायत, कधी नाचतायत, कधी गातायत. मी बोलते सगळं एकत्र करत कसं माहित नाही. पण नारद मुनींच्या शरीरामध्ये दिव्य भक्ती भावनेमुळे हे सगळे गुण त्याच्यात एकत्र येत होते. आणि एवढा भाव भर पडा आणि एवढं देह भाग विसरून जाणे ह्या स्थितीमध्ये नारद मुनी पोचले कुठे, कृष्णांच्या महालात. आणि दिसायला असं वाटेल की हा काहीतरी खूपच विचित्रपणा चालू आहे. हा म्हणून परिचित महाराज आपल्या आईला सांगतायत, ते म्हणतायत आता एक तू लक्षपूर्वक आहे म्हणजे आपल्या सगळ्याचं म्हणत की आता ह्याच्या पुढे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण का हे ऐकल्याने तुमच्या हृदयात पण एक दिव्य भक्तिमय भावना विकसित व्हायला मदत होणार आहे. आणि सेकंड, हा जो वेडेपणा आहे भगवत भक्तीमध्ये तो तुम्हाला प्राप्त व्हायला मदत होईल. तुमचं लक्षात ठेव, आपल्याला काय बनायचं, वेळ बनायचं. हा भगवत भक्तीमध्ये आपल्याला वेळ बनायचंय. मग जग तुम्हाला वेळ म्हणेल काय, हा दिवसभर हरिराम हरे कृष्ण करतो वेळेसारखा काय, हा पहिले मस्त मांस मच्छी खायचा, दारू प्यायचा, आता काहीच पेत नाही वेळेसारखा. हलवं कशा करते तुम्हाला वेळेसारखं म्हणते. तर लोक म्हणजे तुम्हाला लोकांनी वेळ म्हणता ना भगवत भक्तीत, तर समजायचं की तुम्ही बरोबर मार्गावर आहात. जोपर्यंत लोक तुम्हाला वेळ म्हणत नाहीत तोपर्यंत आपण भगवत भक्तीच्या बरोबर मार्गावर नाही होत. तर इथे परिचित महाराज आपल्या आईला सांगतायत अशा भगवत भक्तीमध्ये जो संपूर्णपणे नारद मुनीची जशी स्थिती होती तशी ती स्थिती पाहायला वाटलं तर त्यांना काहीच भान नाही. म्हणजे आता बघा तुमच्यापैकी माझ्यापैकी कोण असेल तो उठतोय, उडतोय, हसतोय, गातोय, ओरडतोय, जमिनीवर लोटांकडे येतोय, स्तब्ध भानातोय, कापतोय, त्याला काहीच भान राहणार नाही बाहेरचं. हा कंप्लिटली वेडेपणा वाटेल. पण परिचित महाराज सांगतात असा जो वेडेपणा आहे हा म्हणजे शरीराच्या चेतनेकरता एक फॉरेन बाह्य वस्तू असेल पण आत्म्याकरता ती सर्वात नैसर्गिक स्थिती आहे. आपल्या आत्म्याची भगवत भक्ती म्हणजे प्रत्येकाचा एवढा वेळेपणा आहे की असा वेळेपणा ही आपल्या आत्म्याकरता नैसर्गिक स्थिती आहे, नॅचरल. आणि जे भक्तांनी असा वेळेपणा प्राप्त केलेला आहे आपल्या जीवनामध्ये ते खरं सत्याच्या लेवलला आहे. म्हणजे आता विचार करा कसं आहे माहितीये का, थोडक्यात चांगलं उदाहरण आपण सगळे जसं वागतोय त्याला आपण नॉर्मल समजतो आणि असं जे नारदमी सगळे वागतात त्यांना एबनॉर्मल समजतो, हे थोडं वेगळं आहे. किंवा आपण एक गोष्ट ऐकलेली आहे की आपल्या सगळे डोळे आहेत म्हणून त्या प्रकारे बोलतो, इतकी काल्पनिक गोष्ट आहे की एक व्यक्ती गेला कुठेतरी डोंगरांना घसरला पलीकडे काय गावात गेला ते सगळेच अंधळे होते. मग तिथे तो म्हणायचा अरे हा लाल रंग दिसतोय, तर ते गावच्या सगळ्या लोकांनी त्याला वेळा म्हटलं, कारण की लाल रंग आणि दिसणे हा प्रकारच म्हणतात. तर लाल रंग दिसणे हा सत्य आहे, पण त्या गावच्या लोकांच्या नुसार, जे अंधे होते सगळे गावचे काल्पनिक ग्रंथात आहे, त्यांच्यानुसार हा वेडा झाला होता. कारण की हा काय म्हणतो दिसतोय, अरे काय काय दिसतो का असं काही, अंधे लोक म्हणायचं असं काही दिसणं हा काय प्रकार असतो का, हा काही विचित्र शब्द वापरतो, नुसतं दिसतोय नाही लाल रंग दिसतोय म्हणून. तर त्यांच्या लेवलनी तो वेळेपणा ठरला, पण तो सत्य आहे. तर आपल्या सगळ्यांच्या लेवलनी हे नारदजींचा खरा वेळेपणा वाटतोय किंवा विचित्रपणा वाटतोय, पण खरं ते सत्य आहे. आपलं अस्तित्व तसं सत्य आहे, आपण जे आत्ता आहोत ना ते एबनॉर्मल आहे. अरे हरिनाम विचार, तुला रोळ येत नाही, तू हसत नाही, तू नाचत नाही, तुला असं काय होत नाही हरिनाम घेतल्यावर, मग हा एबनॉर्मल येतो. हरिनाम घेतलं हे त्याचं व्हायला पाहिजे, ते नॅचरल आहे. परिषद महाराज आपल्या आईंना तसं सांगताय, आणि ते आता पुढचं लक्षपूर्वक आहे, त्यांना ऐकल्यास तुम्हाला हा वेळेपणा प्राप्त होणार आहे. तू ज्यांचं ऐकायचं असेल त्याचं उठून, ज्यांना असा वेळेपणा प्राप्त करायचा नसेल ते उठून जाऊ शकतं. सांगता येईल की लक्षपूर्वक ऐका, त्यांचा हा जो वेळेपणा नारदजींचा आहे, पुढे आपण ऐकू सगळे कसे असे एका प्रकारे वेळेसारखे वागणार आहे. म्हणजे खरं ते वेळेसारखे नाही, खरं ते योग्य आहे. आपण तसं वागत नाही, आपण वेळेसारखं, आपण चुकीचे आहोत. त्यांनी वेळ तर आज काय झालेलं ते पुढे आपल्याला कळेलच, पण तुम्ही थोडक्यात ऐकलेलं आहे. कृष्ण काहीतरी डिस्टर्ब झालेले आहे एका प्रकारे, ते पण काहीतरी वेगळ्या प्रकारे वाचतोय, आणि म्हणून ते आज उठले नाही आहेत. आपल्या घरीच रूम मध्ये झोपून आहेत. सूर्योदय होऊन खूप वेळ झालेला आहे, म्हणजे सूर्य झाल्यावर खूप वेळ तुम्ही उठले नाही तर ते थोडं वेगळं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी सूर्याच्या आधी उठलं पाहिजे, ते नॉर्मल आहे. आज तुम्ही जगात कोणाला सांगितलं की सूर्याच्या आधी उठा, ऐकेल असेल तर रोज उठतील, नाही तर उठणार नाही. वर्ग बसेल तर सूर्याच्या आधी उठतील, नाहीतर उठणार नाही. एनिवे, आणि ते सगळे हे त्यांच्या मालक कोण होते, राण्या होत्या, उद्धव होते, देवकी होती, एक पद्मावती होती. पुढे मी ओळख गेले दिली का ओळख पद्मावतीची, हा आपण तरी एक थोडक्यात सांगेन. पद्मावती होती, असे सगळे जमले होते, हा तसे मी गेल्या तर रिव्हाइज करतोय, असे सगळे जमले होते. आणि सगळे लोक विचार करतायत की आता काय झालंय बाबा कृष्णाचा. राण्या, उद्धव, बलरामजी होते, देवकी, रोहिणी सगळ्या होत्या, माता होत्या. तर ती पद्मावती होती, थोडक्यात सांगितलं की उग्रसेन महाराजांची पत्नीच होती, पण लग्नानंतर काही दिवस ती आणि आपल्या वडिलांकडे राहिली होती, आणि तेव्हा कुबेरचा एक सेवक धुमिला, त्याला धुमिला म्हणतात, त्यांच्या अनैतिक संबंधांनी कंसाचा जन्म झाला होता हिच्यापासून. ही कंसाची आई कोण होती? तर अशा प्रकारे ती पण त्या तिथे जमली होती कृष्णांच्या मला, आणि तिची अशी सवय होती की काहीतरी विचित्र अयोग्य प्रकारे अर्थहीन किंवा निरर्थक किंवा संदर्भहीन मध्ये मध्ये बडबडायचं, आणि कृष्णांच्या बद्दल काहीतरी प्रायव्हेट कृष्णाच्या वस्तू पब्लिक मध्ये वगैरे गप्पा मारत, आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे बदलाची तिची सवय होती. पुढे पण ऐकूया. आता अशा स्थितीमध्ये ऑलरेडी त्या भारतातल्या लोकांना कृष्णांचा आता कसा विषय सोडवायचा, कृष्णा जसे जे झोपलेले आहेत तो त्यांच्या हातात डोक्यात असताना तळत त्यांनी पाहिलं की महाराज कारण नारदजींनी पोचले आहेत, आणि ते पण एक थोड्या वेगळ्या स्थितीमध्ये आलेले आहेत, नॉर्मल असे नाही आले. तुमच्याकडे मी आलो किंवा माझ्याकडे तुम्ही आला तर ठीक आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही माझ्या दारातून उभे राहिले, म्हणजे उभे नाही राहिले, पडले बसले उडले राहिले काय असेल. तर मला आता आलाय ठीक आहे, काय करूया तुमचं, तुमचं तर म्हणजे ह्याला डॉक्टरकडे देऊया का बांधून झोपूया. तसं त्यांना माहित की नारदजींचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण अशा व्यक्तीला स्वागत कसं करायचं, असा जो व्यक्ती आपल्या घरी आलाय तो स्वागत कसं करायचं, हा त्यांना बरोबर प्रश्न पडला. आधी ऑलरेडी एक प्रश्न होता कृष्णांचा, आता त्या नारदमुनी आले, पण ठीक आहे नारदमुनी कृष्ण झोपलेले आहेत, नारदमुनी आले म्हणून सगळे गेले, उद्धवनी बलरामजींनी नारद मुलींना थोडंसं पकडलं, थोडस धीर दिला, आणि कसं बसा हात आणलं, त्यांचे डोळे वगैरे चेहरा पुसला, अलगदच केलं. कारण का दोन कारण आहेत, जोरात केलं नाही, जोरात बोलले पण नाहीत. कारण का समजा काय जोरात केलं बोलले तर मे बी कृष्ण डिस्टर्ब होऊन उठतील, आणि मे बी नारद मुनींना शांत करायचंय, तर काय केल्याने ते शांत होतील आणि काय केल्याने ते अजून स्थिती त्यांची बिघडेल म्हणून ते आपल्या सावकाश म्हणजे त्यांनी आत आणलं, आणि थोडस त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, चेहरा पुसला, आणि ते म्हटले अहो नारद, तुम्हाला आम्ही आधी बरेचदा पाहिलेलं आहे ब्राह्मण, पण आजची जी स्थिती आहे ती थोडी वेगळी दिसती आहे, तर ही स्थिती तुम्ही कशी काय प्राप्त केली, काय झालंय असं कृपया शांत बसाने मला सांगा की काय झालं, जेणेकरून तुम्हाला ही स्थिती प्राप्त झालेली आहे. पण नारद मुनींची काय स्थिती होती, काय झाली स्थिती प्राप्त त्यांना? आता तुम्हाला ऐकलं हा काय झालं?
एक्स्टसी.
हा एक्स्टसी आहे, पण काय एक्स्टसी आहे? ते कुठे निघाले? त्यांचा तर ध्येय काय?
उद्धवकडे.
हा उद्धवाकडे निघाले. उद्धव हे महान भक्त आहे, भगवंताची सगळ्यात जास्त कृपा प्राप्त आहे, तर मी त्यांना भेटणार आहे. हा त्यांच्या वागणुकीवरून त्यांचं हे लक्षात येतो. नारदुनी अश्रू, आनंदाचे अश्रू येत आहेत की आता मी उद्धवना भेटणार आहे. म्हणजे हा किती ह्याच्या भौतिक जगातला विक्षिप्तपणा असतो. जे पूर्वी मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मुंबईत तेव्हा हे ऑनलाईन नेट वगैरे नव्हतं, फिजिकल शो होते तेव्हा. कोण ते असे जे म्युझिक हे असतात ना, काय मायकल जॅक्सन कोणता हा मायकल जॅक्सन आणि असे कोण कोण आले होते एक दोन जण, मला आठवत नाही, अंधेरी वगैरे. तर एक जण गेलेला तेव्हा न्यूजमध्ये बातमी आलेली की त्यातला एक जण गेला आणि त्यांनी एकाने वाटतं त्याचा असं शर्टला पकडलं का काहीतरी असं केलं होतं का, मी शर्टचा मुका घेतला होता का काहीतरी केलं होतं का, आता का त्याने शर्ट घातला आणि तो काढला समथिंग. तर तो मुलग्याने हा त्याचा हा असा बरोबर ते काहीच नसतो, तो कोण गायक का गायिका आली होती मला माहित नाही. तर सेलून म्हणणार नाही त्यांना पकडले नाही, तर त्याने काय त्याने असा त्याचा हातावर संपा घेतला होता. त्यांनी दोन महिने हातच धुतला नाही म्हणून. असा म्हणजे हा विक्षिप्तपणा असतो हाय लेवलचा. ते सुद्धा 20 वर्षापूर्वीचे होते, 30 वर्षापूर्वीचे. तर अशा प्रकारे आपण पाहतो नारद मुनींना तर कसं बरं शांत करावं. तर नारद मुनीच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत आनंदाचे. त्या माणसाला काय आनंद अश्रू आला असेल की त्या गायिकाने तर माहित नाही, पण नारद मुनींना खरोखर की आता मी उद्धवना भेटणार आहे आणि एवढे अश्रू आहेत की ते डोळे उघडू शकत नाही. हा म्हणून त्यांना असंच मनाने नमस्कार करतात, केस उभे राहिलेले आहेत आणि ते म्हणतायत कृपया करून. आता त्या भक्तांनी विचारले भारतल्या की काय बाबा तुम्ही शांत व्हायला काय करू आम्ही, तर ते म्हणतात मला शांत करायचं असेल तर एक करा की मला उद्धवांची भेट करून द्या. ते सर्वात महान भक्त आहेत, ते भगवंतांचे प्रिय आहेत. आता काय घडते बघा, उद्धव समोर उभे आहेत त्यांचे, बलरामजी उद्धव राण्या वगैरे उभे आहेत. पण नारद मुनी एवढे आनंदाश्रममध्ये आहेत, एवढे आनंदात आहेत की त्यांना आता हेच लक्षात येत नाही की उद्धव त्यांच्या समोर आहे. आणि ते म्हणतात की मला उद्धवांची भेट करून द्या, माझं नशीब खरोखर म्हणजे एकदम मी भाग्यशाली ठरेल. उद्धव माझे मी उद्धवांना भेटलो तर. आणि 2 मिनिटं ते विचार करतात मग त्यांना काय वाटतंय दैन्य भाव. ते म्हणतात तेही शक्य नसेल, समजा मी उद्धवांना भेटण्यास मी अनक्वालिफाईड मी अपात्र असेल तर काय करा, माझा उद्धवांची चरण धुळी तरी आणून द्या. हा समोर उद्धव त्यांना सांगतोय, हा बलरामजी उद्धव त्यांना सांगताय की मी समजा उद्धवांना भेटण्यास अपात्र असेल तर मला उद्धवांची चरण धुळी तरी आणून द्या. कारण का उद्धव हे माझा महान वैष्णव आहे, पूर्वी आत्ताचे आणि भविष्यात सगळ्या वैष्णवांमध्ये सर्वात महान वैष्णव कोण आहे? उद्धव आहेत. त्यांच्यासारखी कृपा कोणाला प्राप्त झालेली नाहीये. मी सध्या त्यांना भेटण्यास अपात्र असेल, मला भेटले तर उत्तमच, पण नसेल तर कमीत कमी त्यांची चरण धुली तरी मला आणून द्या. आणि नारदमुनी बघा एक लक्षात घेतलं पाहिजे, एवढ्या दिव्य भावनेमध्ये आहेत पण त्यांना ते श्लोक बरोबर लक्षात होतं. उद्धवांची स्तुती करताना ते श्लोक सांगतायत भागवत मधला. हा भगवंताने स्वतः सांगितलेला आहे उद्धवांची स्तुती, तो श्लोक आहे 11व्या स्कंधातला 16व्या अध्यायातला. वासुदेवो भगवता त्वं तू भागवतेषु अहम. म्हणजे ते म्हणताय भगवंत ज्यांना आपण भगवंत म्हणू शकतो अशांमध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे कृष्ण म्हणतात. आणि ज्यांना भागवत म्हणजे भक्त म्हणू शकतो अशांमध्ये उद्धव तो सर्वात श्रेष्ठ आहे असं भगवंतांचंच वाक्य आहे. आणि नारद मुनी ते कोट करतात की मी काय होईल मानसिक स्तुती करत नाहीये की तुम्हीच महान तुम्हीच महान. हां तर ते म्हणतात भगवंतांनी स्वतः हे असं वाक्य भागवत मध्ये बोललेले आहे. आणि दुसरं एक बाबत तुमचं घेतात 11व्या स्कंधातलं, तो मी पूर्वी पण श्लोक घेतला होता, युधिष्ठिरांनी सांगितला होता. न तथा मे प्रियतम आत्मयोनीर न शंकर तच शंकर शनो न श्रीर नैवात्मच यथा भवान. हे पण कृष्ण उद्धवला सांगताय की उद्धवा तुझ्यासारखं किंवा तुझ्या एवढा प्रिय मला कोणी नाही आहे जगात. कृष्ण उद्धवला सांगतात कोणी नाही म्हणजे कोण नाहीये, ब्रह्माजी पण तुझ्या एवढे प्रिय नाहीये, शंकर शिवजी पण नाहीये, स्वतः शंकर शरण भगवंताचं एक रूप ते पण मला एवढं प्रिय नाहीये, श्री म्हणजे लक्ष्मी पण एवढी प्रिय नाहीये. नैवात्म यथा भवान, हे उद्धवा तू जेवढा प्रिय आहे तेवढा मला शंकर, शिवजी, ब्रह्माजी, शंकरशण, लक्ष्मी पण मला तेवढे प्रिय नाही आहे. त्यांच्या कोणी नारद म्हणू शकताय किंवा उद्धव म्हणू शकताय की कशावर तुम्ही उद्धवांचंच नाव घेतलं. नारद म्हणतात श्लोक तोच दिलेले आहे, हा भगवंतांचे श्लोक आहेत. आणि ते म्हणतात की हे तर भगवंतांचे श्लोक झाले, श्रीमद भागवत मधले. इतर पुराणमध्ये पण अशी भरपूर स्तुती उद्धवांची केलेली आहे. ते सांगतायत इतर पुराणमध्ये भगवंत म्हणतायत उद्धवांना तूच माझा प्रिय आहे, म्हणून काही गुपित ठिकाणी माझे संदेश घेऊन मी तुला पाठवतो. कुठे गुपित ठिकाणी? वृंदावनला किंवा पुढे येणार आहे काही ठिकाणी जिथे कुब्जाला भेटायला जेव्हा गेले होते भगवंत, ते काही पब्लिकला घेऊन जाऊ शकत नाही, प्रायव्हेट मीटिंग होती कुब्जा बरोबर. तर तिथे पण कुब्जा बरोबर बाकी कोण नव्हतं गेलं, पण उद्धव गेले होते. सॉरी, कुब्जा बरोबर नाही, कुब्जाला भेटायला जाताना कृष्णांबरोबर जास्त कोण गेलं नव्हतं, पण उद्धव गेले होते. तसेच गुप्त ठिकाणी एक तर भगवंत त्यांना पाठवतात किंवा त्यांना बरोबर घेऊन जातात असं बाकी पुराण सांगितलेलं आहे. एक विशेष आदेश उद्धवांना दिला, भगवान कृष्ण जेव्हा द्वारके पृथ्वीवर निघून गेले तर उद्धवांना सांगितलं तू अजून एवढ्या लवकर येऊ नको, तू पृथ्वीवर थांब आणि माझ्या भक्तीचा प्रचार कर, माझा निरोप घेऊन बद्रीनाथला जा. असे सगळे महत्वाचे कार्य भगवंत, गुप्त कार्य, गुपित कार्य भगवंत उद्धवांना देतात. आणि नारद मुनींना प्रश्न विचारला गेलेला ह्या सगळ्या द्वारका किंवा महालातल्या लोकांनी काय प्रश्न विचारला होता,
हा तुम्हाला कसं वेलकम कर,
हा तुमचं असं तुम्ही आज ही स्थिती तुमची कशी प्राप्त झाली, तुम्ही आमच्या घरी आलाय पण ही स्थिती तुमची वेगळी आहे, आता ह्याचं कारण काय की आता तुम्ही कोणाकडे गेला, म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या स्थिती येत नाही, पण तुम्ही कोणाला भेटला आणि एकदम नुसता धसा धसा रडतोय, तर विचारा काय बाबा काय झालं, काय रडतोय किंवा एकजण नुसता हसतोय, अरे काय सांगू, अरे पण काय झालं काय सांग. नारद मुनींना सगळंच होतंय, हा तर त्यांनी विचारलं मग काय झालं, तर नारदजी काय सांगताय हे जे कारण आहे, जे उद्धवांची एवढी स्तुती मी ऐकलेली आहे त्याच्यामुळे माझी स्थिती प्राप्त झालेली आहे आणि आता मी उद्धवांना भेटणार आहे हे कारण आहे. आणि ते नारदजी सांगतायत की ज्या प्रकारे पूर्वीचे चोर लोक एखाद्या गृहस्थांच्या घरी जायचे आणि गृहस्थांना एखादे काय नशिबी पावडर खायला द्यायचे, जेणेकरून त्यांचं ते म्हणजे कसं भान गेल्यासारखं व्हायचं आणि मग ते चोरी करायचे घरात. हा त्याच प्रकारे म्हणतात हे उद्धवांची स्तुती ऐकली आहे मी, उद्धवांना भेटायची आता अपेक्षा आहे, या दोन वस्तूंमुळे माझं भान आता. त्यांना प्रश्न विचारला ना की तुमचं हे अशी स्थिती काय झाली, तो नारद म्हणतात दोन काळामुळे झाली, उद्धवची महानता येईल सगळी महानता मी ऐकली आणि आता मी उद्धवांना भेटणार आहे म्हणून माझी ही स्थिती झालेली आहे. आणि म्हणून
किंवा उद्धवांची चरण धुनी मला द्या. उद्धव समोर उभा आहे हे सगळे ऐकतायत, हे सगळं ऐकून उद्धव मात्र लगेच रिॲक्ट करतायत. त्यांना नारद मुनींच्या प्रति खूप काय आहे काय आदर आहे. उद्धवांना कळतं, नारद मुनी स्पष्ट बोलले नाहीत पण उद्धवांना कळतं की नारद मुनी काय कार्यासाठी बाहेर पडले, काय कार्यासाठी बाहेर पडले
विशेष.
हा भगवंतांचे सर्वात महान भक्त कोण आहे आणि सर्वात जास्त कृपा कोणाला प्राप्त झालेली आहे, उद्धव बोलायला चालू करतात. नारद मुनींप्रती त्यांच्या मनात आदर असतो, उद्धवांच्या मनात नारद मुनींप्रती आदर असतो, पण ते अचानक उद्धव उभे राहतात, नारदांचे पाय पकडतात आणि स्वतःची स्तुती सहज न करत ते बोलायला लागतात. उद्धवांचा उद्धवांना कळलेलं आहे की नारद मुनी काय शोधताय, सर्वात उत्तम भक्त कोण. आणि नारद मुनी काय म्हणतायत की म्हणजे उद्धवांना हे कळलेलं आहे की नारद मुनी काय म्हणतायत की मी म्हणजे उद्धव उत्तम म्हणत आहे. उद्धव काय विचार करतात, मी वृंदावनला बरंच काय काय पाहिलं एकदा गेलो होतो तेव्हा, त्याची त्यांना आठवण येते. हा त्यांना तेव्हा त्यांना वाटत तिथे जायच्या आधी त्यांना वाटत होत की मे बी मी उत्तम भक्त असेल असं वाटत होतं की यदुकुळांमध्ये द्वारकेमध्ये ते सर्वात महत्वाचे भक्त होते, पण उद्धवांना वाटत होतं. पण जेव्हा ते उद्धवांना डोळाले तेव्हा हा त्यांचा गैरसमज दूर झाला की आधी त्यांना माहिती होतं, आधी ऐकलेलं असेल की उद्धवांचे भक्त महान आहेत पण अनुभव नव्हता, म्हणून त्यांना वाटत असेल की ते पण महान असतील पण मी पण महान आहे असं उद्धवांना वाटायची शक्यता होती आधी. पण एकदा जाऊन आल्यानंतर त्यांचा सगळा समज दूर झाला, त्यांना कळलं की वृंदावनच्या भक्तांच्या भावनेजवळ माझी काही योग्यता नाही आहे. तो विचार उद्धवाच्या मनात आला आणि उद्धवाच्या मनात हा काय म्हणूया, त्यांना लक्षात आलं की नारद मुनी शोधताय सर्वात महान भक्त कोण आहेत, सर्वात कृपा प्राप्त भगवंतांचे प्रिय भक्त कोण आहेत, आणि ते माझा विचार करतात छे मी तर खूप लांब आहे, वृंदावन मधले भक्त खूप महान आहेत, भगवंतांचे प्रिय आहेत. असा विचार आल्यावर उद्धवांनी नारद मुनींना पाय पकडले आणि उद्धवनी आधी आपल्या मनामध्ये आपल्या ध्यानामध्ये त्या महान भक्तांचा विचार केला. त्यांची भक्तीची जी महानता होती, जी भक्तीचं ऐश्वर्य होतं, उद्धवांनी त्याच्याबद्दल विचार केला मनामध्ये. आणि मग स्वतः किती पतित आहे, म्हणजे दैन्य भाव हा महत्वाचा आहे भक्तांमध्ये. तिथे आपले सनातन गोस्वामी पाद आणि गोपी प्रणानंद सांगतायत की भक्तांमध्ये हा दैन्य भाव महत्वाचा आहे. त्यांना कधी पण हे वाटलं पाहिजे की इतर भक्त मोठे आहेत, हे आर्टिफिशियली नाही, हा तुम्हीच मोठे आहात, हा असं खोटं नाही, खरोखर आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यापेक्षा सगळे भक्त मोठे खरोखर, म्हणजे ह्याच्याकरता आपल्याला इतर भक्तांमधले दोष दिसले नाही पाहिजे. दोष नाही आहे तसं नाहीये, दोष दिसले नाही पाहिजे. म्हणून आपले आचार्य काय सांगतात, एखाद्या भक्तामध्ये दोष आहेत असतील पण ते दोष दिसतात हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला दोष दिसतात तो त्याचा प्रॉब्लेम नाहीये. आपली चेतना अशी दूषित झालेली आहे की आपल्याला दुसऱ्यांमधले दोष दिसतात. आपली चेतना योग्य असेल तर दुसऱ्यांमध्ये दोष असून पण ते आपल्याला दिसणार नाही. ह्या चेतनेला आपण प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपल्याला अफवा इतर भक्त हे महान आहे, आपलं खोटं नाही तर खरं खरं पटेल, तसं असतंय. त्यांनी उद्धवांना ही दैन्य भावना आली, दिव्य भक्ती करता ही आवश्यक भावना आहे, काय म्हणतात प्रायमरी क्वालिफिकेशन आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही भक्तीमध्ये दैन्य भावना नसेल तर. आणि कसं बसं उद्धवांनी बलरामजींच्या मदतीने काय केलं, नारद मुनींना थोडस शांत केलं, नारद मुनींनी आपलं उत्तर दिल्यावर. आणि उद्धव जे होते त्यांनी जेव्हा आता वृंदावनच्या भक्तांचा विचार केला होता, त्यांच्या मनामध्ये आता हा हा विषय थोडासा वेगळा आहे, त्यांच्या मनामध्ये एक सात्विक मात्सर्य निर्माण झालं. तर सात्विक मात्सर्य कसं असेल, मत्सर हे काय सत्वगुणी असू शकत नाही, म्हणजे दुसरा माझ्यापेक्षा चांगला आहे हे ऐकून वाईट वाटत, हे ऐकून वाईट वाटत की दुसरा म्हणजे दुसरा मुलगा किंवा मुलगी किंवा स्त्री किंवा पुरुष माझ्यापेक्षा चांगला किंवा चांगली आहे, काही तो माझ्या चांगला प्रसाद बनवतो, ती माझ्यापेक्षा चांगली गाते, जे काय असेल ते, अशी भावना मनातून मत्सर वाटते हे भक्तीकरता खूप दुर्दैवी गुण आहे. तर भौतिक घटनामध्ये तेच असतं, कसे लोक माझ्या चांगले आहेत मग त्यांना खाली घ्यायचा, कसं मी चांगला बनतोय मग मी किती चांगला आनंदी आहे, इतरांपेक्षा मी चांगला दाखवलं, मी चांगला गातो, मी चांगला बोलतो, मी चांगला लिहितो, मी चांगला जे काय करतो तर मी किती मोठा आहे, आणि इतर लोकांनी आपल्याशी काय चांगलं केलं तर थोडस आपल्याकडे इनसिक्युरिटी वाटते. भौतिक एकदा जॉब मध्ये बिझनेस मध्ये होऊ शकते, मी बिझनेस करतोय दुसऱ्या कोणी तोच प्रोडक्ट माझ्या चांगला लॉन्च केला तर मला भीती वाटू शकते की अरे त्याचा बिझनेस मोठा होईल माझा कमी होईल. पण आध्यात्मिक जगतात भक्तीमध्ये जगतात तसं नाही व्हायला पाहिजे. समजा मी गायक आहे, मी खूप कीर्तन गातो आणि लोकांना ते आवडतं आणि इतर कोणी ते जास्त चांगलं गायलं, इतर लोकांनी कीर्तन जास्त चांगलं गायला लागले तर मग मात्र काय होतंय, मला भीती वाटली की अरे हा जास्त चांगला गातोय मग माझ्या कीर्तन लोक वाव नाही करणार, माझ्या कीर्तन लोक एवढे येणार नाही, त्याच्या कीर्तन लोक जास्त येतील, तर मग काय होईल. आपण अजून आपल्याला अंदाज वाटवायचे की मी चांगला गातो ठीक आहे पण माझ्यापेक्षा इतर सगळे माझ्याशी चांगले गात आहेत, व्हेरी गुड, आपल्याला अनसिक्युरिटी वाटली, कारण आपण भगवंतांचा आनंद करता गातोय, आपले नाव कमावण्याकरता आपण गात किंवा बोलत नाही फक्त ह्या प्रकारे आपण पाहतो. उद्धवपण उद्धवाचं म्हणजे सात्विक मत्सर्य आलं, त्या मात्सर्यामध्ये रजोगुण तमोगुण नव्हता, म्हणजे त्या मात्सर्याने इतर कोणाला दुःख होत नव्हतं आणि स्वतःलाही त्रास होत नव्हता. सहसा मत्सर भावना आली की आपण दुसऱ्यांना तर त्रास घेतो आणि स्वतःही त्रस्त होऊन जातो. तर हे सात्विक मत्सर्य कसं असतंय, की जेणेकरून इतर भक्तापेक्षा चांगले आहेत हे पाहून एक थोडस जेलेसी वाटते थोडीशी, पण त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो, त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो. आता उद्धवांच्या मनात हा मात्सर्य आला, सात्विक मात्सर्य, पण त्याच्यामुळे काय झालंय, ते अजून दिव्य भक्तीमध्ये, दिव्य भक्तीच्या दिव्य स्थितीमध्ये ते प्रविष्ट झाले होते. रजोगुणात प्रविष्ट नाही झाले, क्रोधामध्ये प्रविष्ट नाही झाले, पण त्याच्यामुळे ते अजून भक्तीमध्ये की अरे गोपी एवढ्या महान भक्त आहेत, पण त्याच्या ते विचार करून ते अजून दिव्य भक्तीमध्ये प्रविष्ट झाले, त्यांच्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न नाही झाली. आणि ते नारद मुनींना म्हणतायत, हे सर्व ज्ञाता, नारद मुनी कसे सर्व ज्ञाता आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, ते म्हणतायत हे सर्व ज्ञाता, तुम्ही माझ्याबद्दल जे बोलला ते खरं असे, तुम्ही बोलायच्या आधी पण ते खरं होतं, कारण का वैदिक शास्त्रात लिहिलेलं आहे, भगवंताने सांगितलेलं आहे, ते काय आत्ताच खरं झालं नाही, आधीपासून ते खरं होतं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. उद्धव काय म्हणतात, तुम्ही माझ्याबद्दल जे बोललं ते खरं आहे, ते आधीपासून खरं होतं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही नारद मुनीच्या मुखात आले, नारद मुनी खोटं बोलणार नाही, त्यामुळे ते चुकीचं किंवा खोटं ठरू पण शकत नाही, कारण का नारद तुमच्या मुखात आलेलं आहे, कारण का तुम्ही भक्ती शिकवणाऱ्यांमध्ये महान भक्त आहात, महान प्रचारक आहात, भक्ती जे शिकवतात त्याच्यात तुम्ही वन ऑफ द ग्रेटेस्ट आहात, त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते चुकीचं होऊ शकत नाही माझ्याबद्दल. पण तुम्ही जे म्हणताय की भगवंतांचे प्रिय भक्त कोण आहे, कोणत्या भक्तांवर भगवंतांची सर्वात जास्त फेवर कृपा झालेली आहे, तर त्याबद्दल मात्र मी तुम्हाला अजून काही सांगू इच्छितो. आणि म्हणजे बघा, उद्धव हे तिथे स्वतःची स्तुती पण स्वीकार करतात, म्हणजे स्वतःची स्तुती ऐकायला आवडलं नाही पाहिजे, भौतिक जगतात आवडतं, आपल्याला आवडलं नाही पाहिजे, तर इथे ते काय म्हणतायत की स्वतःची स्तुती ऐकायलाही उद्धव तयार आहे, कारण ती नारद मुनींच्या मुखात नाही, अशा महान व्यक्तीच्या मुखात नाही, ते म्हणून ते ऐकायला तयार आहे. पण ते म्हणतात की तुम्ही काय बोलले, माझ्याबद्दल बोलले ते बरोबर आहे, पण मी सर्वात महान भक्त आहे का कृपा प्राप्त भक्त आहे ह्याचा तर थोडासा माझा अनुभव आहे. मी आता वृंदावनला गेलो होतो काही वर्षांपूर्वी, पण मी आता गेलो होतो वृंदावनला, कारण का उद्धव जेव्हा मथुरेला राहत होते, कृष्ण जेव्हा मथुरेला राहत होते, तेव्हा उद्धव वृंदावनला गेलो होते, आता ते द्वारकेला आले आहेत कृष्ण आणि उद्धव. म्हणतात मी काही दिवसांपूर्वी जेव्हा वृंदावनला गेलो होतो, तिथे मी काय पाहिलं, तिथे जाईस्तर मला वाटत होत की मी भगवंतांचा प्रिय भक्त आहे, माझ्यात थोडासा अहंकार असू शकत होता, पण तो जो माझ्यात अहंकार होता तो वृंदावनला गेल्यावर त्या अहंकारचा पावडर झाली, चक्का दूर झाला, तिथे मला कळलं की खरं कृष्ण भक्तीची मधुरता काय आहे, खरं भगवंतांचं प्रेम म्हणजे काय. मला वाटतं मी मोठा आहे, माझ्यात भगवंतांविषयी खूप प्रेम आहे, पण तिथे गेल्यावर मला कळलं की खरं भगवंतांविषयी प्रेम म्हणजे काय, आणि ज्या भक्तांकडे भगवंतांचं प्रेम आहे ते कसे असतात हे मला वृंदावनला गेल्यावर कळलं, असं उद्धव नारदने सांगताय. म्हणतायत जे मी आत्ता वृंदावनला पाहिलं थोड्या वेळापूर्वी, ते पाहूनच मला खूप म्हणजे माझं मी सौभाग्यशाली समजतो, मला आशीर्वाद मिळाला, आणि ते पाहून मी पण भगवत भक्तीमध्ये वाहत निघून गेलो. जसं ते पाहिलं ते वृंदावनला, आणि नुसतं मला पाहायला मिळालं त्यामुळे मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो. येस, मी सौभाग्यशाली असेन, पण कशामुळे, माझ्या भक्तीमुळे नव्हे, तर वृंदावनमध्ये मला पाहायला मिळालं की भगवंतांचं प्रेम म्हणजे काय, आणि भगवंतांचं प्रेम ज्यांच्याकडे असतं ती लोक कशी असतात हे मला पाहायला मिळालं, म्हणून मात्र मी सौभाग्यशाली असू शकतो. माझ्या स्वतःकडे काय मात्र एवढी भक्ती भगवंतांची कृपा नाही आहे. आणि म्हणतायत या जगात सगळ्यांना माहिती आहे तिथे वृंदावनला गेल्यावर मी काय बोललो आणि काय गायलो. वृंदावनला गेल्यावर उद्धव पण थोडेसे वेळे झाले वृंदावनच्या भक्तांसारखे, आणि त्यांच्या इच्छा काय होत्या श्रीमद भागवत मध्ये सांगितलेलं आहे. उद्धव जेव्हा वृंदावनला गेले तेव्हा ते काय म्हणायला लागले की हे भगवंता मला काय करा, ह्या ज्या रस्त्यांच्या साईडला कुठेतरी एखादं गवत किंवा लता तर जन्म द्या, कारण का बघा गोपी पण कधी कधी नॉर्मल स्थितीत असतात, बाह्य स्थितीत, तर त्या रस्त्यावर चालतात म्हणजे चालायच्या मार्गावर, आणि जेव्हा त्या भगवंताच्या भक्तीत वेड्या होतात अजून जास्त तेव्हा त्या रस्त्या सोडून इकडे तिकडे भटकतात, मुख्य रस्त्यावर चालत नाहीत गोपी किंवा इतर, उद्धव काय म्हटले तर रस्त्यावर गवत बघून होता माझा रस्त्याच्या साईडला कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एखादं गवत किंवा लता म्हणून जन्म घेऊ द्या जेणेकरून जेव्हा गोपी अशा कृष्णांच्या स्मरणामध्ये मदमत्त होतील वेळ्यात सारख्या होतील आणि ते इकडे इकडे भटकतील तेव्हा त्यांची चरण धुली माझ्या डोक्यावर पडेल अशा उद्धवांची इच्छा होता वृंदावनला गेल्यावर. तो उद्धव नारदला म्हणतायत हे जगजाहीर आहे वृंदावनला गेल्यावर मी काय इच्छा प्रकट केल्या काय इच्छा की मला एक गवत बनू दे पुढच्या जन्मी हे जगजाहीर आहे आणि म्हणतायत आणि नुसतं गवत नाही बनू द्या तर ह्या ज्या गोपी आहेत त्यांनी माझ्या चरणांवर सॉरी माझ्या डोक्यांवर त्यांचे चरण ठेवून काय होते जेणेकरून त्यांची धुळी मला प्राप्त होईल. आणि म्हणतायत ह्यात काय सिक्रेट नाहीये नारद मुनी काय सिक्रेट नाहीये की त्या गोपींमध्ये सर्वात महान जी होती ती कोण राधिका होती श्रीमती राधिका हा ती तिला याच्यावर भगवंताची सर्वात जास्त कृपा आहे. पण हे हे काय ऋषी ऋषींमध्ये शिरोमणी हे ऋषीत्तम हे मुनीत्तम मी तुम्हाला आता विनंती करतो की कृपया तो वृंदावनचा अनुभव घ्यायची जी तुमची इच्छा झाली असेल तर सध्या त्याला कंट्रोल करा कारण तो पुढे चर्चा होणार आहे अजून वेळ आणि कंट्रोल करायचं दोन कारण आहे. समजा ही चर्चा वाढली तर ऑलरेडी कृष्ण डिस्टर्ब आहेत त्यांची काय स्थिती होईल हे वृंदावनची चर्चा ऐकून ऑलरेडी ते डिस्टर्ब झालेले आहेत त्यांची ही वृंदावनची चर्चा ऐकून काय स्थिती होईल सांगता येत नाही मेबी सिच्युएशन हाताच्या बाहेर जाईल कृष्णाची परिस्थिती म्हणून सध्या तुम्ही कंट्रोल करा सध्या शांत व्हा. उद्धव म्हणतो मी विनंती करतो तुमची जी उत्सुकता आहे हे उद्धव उद्धवाबद्दल बोलायला चालू केलं तर म्हणतात थोडं उत्सुकता तुमची काय करा नियंत्रित करा थोडं थांबा कारण का हे सगळं आपण हा विषय आपण पुढे बोलायला लागलो तिथं म्हणलं दोन कारण आहे एक कारण आहे कृष्ण अजून डिस्टर्ब होते आणि दुसरं कारण काय ज्या राण्या होत्या सत्यभामा इत्यादी त्यांना थोडं वाईट वाटेल त्यांना प्रसन्न होणार नाहीत की आपल्यापेक्षा महान भक्त कोणतरी आम्ही राण्या आहोत पण गोपी अजून महान आहेत तर राण्यांनाही थोडा आनंद वाटणार नाही गोपींची महानता ऐकून या दोन्ही कारणांमुळे तुम्ही नारद तुम्ही सध्या मात्र थोडं धीर धरा हा विषय आत्ता चर्चा करायला घेऊ नका कृष्णाची स्थिती ऑलरेडी डिस्टर्ब झालेली आहे ते अजून डिस्टर्ब होऊन जातील हा विषय ऐकून थोडस शांत राहा. नारद मुनी उत्सुक होते आपल्या तिथे येण्याचा उद्देश साध्य करायला उद्देश काय साध्य करायला महान भक्त कृपाप्राप्त भक्त भेटायला. नारदजींना वाटत होतं उद्धवच आहे पण उद्धवने सांगितलं मी नाही आहे व्रजवासी आहे त्यात गोपी आहे त्याशिवाय राधिका आहे पण म्हणते थोडं धीर धरा तुमचा उद्देश आहे मान्य आहे सगळं प्राप्त होईल आता थोडा धीर धरा. आता बघा इथे काय होतंय फार सुंदर चर्चा होणार आहे तिथे चर्चा संपणार आहे. उद्धव काय म्हटले थोडक्यात उद्धव आता काय म्हटले एका वाक्यात काय म्हटले उद्धव कोण महान बसतोय वृंदावन मधले बोलायचं त्या गोपी आणि राधिका म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं उद्धवांचं की त्या सर्वात त्यांच्या सर्वात जास्त कृपा आहे बदल. आता इथे ना दोन गट पडले त्या महाराष्ट्र लोकांमध्ये पडणार आहे एक गट काय म्हणणार आहे की वृंदावन मधले भक्त सर्वात महान दुसरा गट काय म्हणणार आणि हा त्यांच्यावर भगवंतांचं सर्वात जास्त प्रेम आहे असा एक गट म्हणणार आहे उद्धव त्या गटात जो उद्धवाचा गट कोणता आहे की वृंदावनचे भक्त सर्वात महान आहेत आणि भगवंतांचं सर्वात जास्त प्रेम त्यांच्यावर आहे. दुसरा गट आहे तो असं म्हणणार आहे की भगवंतांचं प्रेम त्यांच्यावर नाही आहे सर्वात जास्त त्याचं आपण पुढे ऐकू मग परत काही लोक उद्धवचे गट वाले ते परत बोलतील की नाही नाही हे बरोबर नाही तेच खरं महान आहे मग परत बलरामजी म्हणतील नाही 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 ते आता त्यांच्या त्यांच्यावर भगवंतांचं एवढं प्रेम नाही आहे अशी ही चर्चा आता होणार आहे. हे तर हे ऐकून रोहिणी आता साधारणपणे गर्मी अभ्यास केला आहे गटातले कोण आहेत जे लोक वृंदावनला राहिले आहेत ना ते आता दुसऱ्या गटामध्ये उद्धव गेले होते वृंदावनला एक दोन महिने तर राहिले नव्हते कायमचे अनेक वर्ष तर जे उद्धव अजून कोण गेला तो राहिला तो वृंदावनला राण्या हे सगळे या गटात आहेत इथे अक्रूर उपस्थित नाही आहे इथे उपस्थित असावे की हा पद्मावती राण्या उद्धव या गटात आहेत ते म्हणतात तेच महान भक्त पद्मावती नाही पण राणे आणि उद्धव आणि त्या गटात कोण आहेत रोहिणी बलरा जे वृंदावनला राहिले ते म्हणतात ते आता एवढे महान नाही महान नाही महान आहे सॉरी वृंदावनचे भक्त महान आहेत पण भगवंतांची आता त्याच्यावर प्रेम नाही असं त्यांचं अँगल असणार रोहिणीचं आणि बलरामजींचं. तर रोहिणी काय म्हणते, ती वृंदावनला खूप वर्ष राहिलेली आहे आणि तिला वृंदावनच्या भक्तांची स्थिती माहिती आहे. तर ती काय म्हणते, हा आता काय होतो, रोहिणीला उद्धवांचं म्हणण्याचा अर्थ कळला होता आणि उद्धवाने तर प्रयत्न केला होता. काय प्रयत्न केला होता, की आता ही चर्चा इथे थांबवावी, ही चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही आहे, कारण का कृष्ण ऑलरेडी डिस्टर्बन्स, ते मी त्याचा डिस्टर्बन्स वाढू शकतो तसं घडतं पुढे. पण आता काय करणार, कृष्णांच्या निकट प्रेममयी भक्तांच्या विषयी चर्चा ही थांबवली जाऊ शकत नाही. आपला त्याविषयी चर्चा होतेच, प्रयत्न नाही केला तरी चर्चा त्याविषयी होतेच. शुद्ध भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा जरी प्रयत्न केला तरी जे भगवंतांचे प्रिय भक्त आहेत ब्रजवासी इत्यादी त्यांच्याविषयी चर्चा होते. म्हणून जरी उद्धवाने प्रयत्न केला की तो विषय त्याने थांबवावा, कारण का आधी कृष्णांचं पाहूया ते डिस्टर्ब झालेले आहेत, मग तो विषय येईल पुढे. पण तसं तो थांबू शकला नाही. आता रोहिणी कंट्रोल करू शकली नाही स्वतःला, म्हणलं ना काय कोण ना कोण इथे वेड्यासारख्या भावनेत जाणार आहे. आधी नारदमुनी होते, मग उद्धव थोडे झाले वेड्यासारखे, आता रोहिणी माता बोलायला लागली, तिच्याकडून कंट्रोल झाला नाही. आणि कसं आहे, ब्रजवासी हे महान भक्त आहेत, हा विषय एवढा आकर्षक आहे हा की त्यांचा कंट्रोल करणे, त्यांच्याबद्दल न बोलणे हे थोडं कठीणच आहे. म्हणजे आपल्या प्रसादाच्या आयटम मध्ये हा प्रसाद घे किंवा नको घेऊ ते सगळं चालू जातं, पण जो स्वीट असतं श्रीखंड खीर हा तिथे थोडं आपआप अट्रॅक्शन होत असत नैसर्गिकरित्या सांगावं लागत. ते आता इथे काउंटर लावलं असेल काय भात भाजी पुरी आणि स्वीट दुसरीकडे असेल तर तिथे न सांगता लोकांना कळतंय की तिथे स्वीटचं काउंटर वेगळं लागलेलं आहे. अनाउन्स करावं लागत नाही, नॅचरली कसं तरी कळतंय तिकडे अरे तिकडे स्वीट आहे वेगळं झालं तरी. तसं इथे उदाहरण सांगायचं की जेव्हा असे ऍडव्हान्स ड्युटी जपतात द्वारकेचा मालक जपलेले आहेत तेव्हा किती प्रयत्न केला तरी त्या व्रतवासींच्या विषयी चर्चा ही जाणारच नाही, तिला कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणून शेवटी रोणी म्हणते, हे उद्धवा हे जे ब्रजवासी आहेत त्यांची आता एवढी दुर्दैवी स्थिती झालेली आहे की त्यांचा फक्त मृत्यू यायचा बाकी आहे. आता उलटी सांगितली की भगवंतांची कृपा असती तर अशी स्थिती झाली असती का त्यांची की फक्त मृत्यू येणं बाकी आहे. हा रोहिणी अशी साईड घेते. आता रोहिणी म्हणते, मला असं वाटतंय की त्यांचं सर्व सौभाग्य गेलेलं आहे, त्यांचं काही सौभाग्य नाहीये, फक्त ते आता दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत आणि त्याचा त्यांचा मृत्यू याच्या बातमी संपूर्ण त्याचं त्यांचं जीवन दुःखमयीच आहे असं रोहिणीचं म्हणणं आहे. तिचं काय म्हणणं आहे की समजा कृष्णाचे ते प्रिय भक्त असते त्यांच्यावर सुद्धा कृष्णाची सर्व जास्त कृपा असते तर मग अशी दुःखदायी स्थितीमध्ये ते कसे असते असं रोहिणीचं. म्हणून ती म्हणते, ही काय म्हणते की ते कृपा प्राप्त भक्त म्हणजे ऍडव्हान्स ड्युटी आहे, प्रिय होते पण आता नाही वाटत ते, कारण का ते एवढ्या दुःखामध्ये आहेत, ते नुसते दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत, आता फक्त मृत्यू येणं बाकी आहे असं रोहिणीचं म्हणणं आहे. तसं ते आहे. आणि ती काय म्हणते की जे भगवंतांचे प्रिय आहे, जे भगवंतांचे कृष्णाचे प्रिय आहे त्यांच्याकडे असं दुर्लक्ष करून केलं गेलं असेल तर मग ते कसे काय भगवंतांचे प्रिय असतात, ज्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष होत आहे ते कसे काय भगवंतांचे म्हणजे सर्वात महान आणि सौभाग्यशाली भक्त करू शकतात. सौभाग्यशाली तुमच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, ज्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष दिलं जात आहे, दुर्लक्ष होत आहे वृंदावनच्या भक्तांमध्ये, ते दुःखाचे सागरात बुडालेले आहेत, ते कसे काय बरं सौभाग्यशाली भक्त असतील, महान भक्त असतील असं होऊ शकत नाही. त्यांच्याकडे एवढं तर दुर्लक्ष झालेलं आहे की भगवंतांची संग त्यांना मिळत नाही, ह्याच्या ह्या दुःखामुळे ते एका अग्नीमध्ये जळत आहेत. हे अग्नी कशी ते उदाहरण देते रोहिणी माता, त्या अग्नीचं संस्कृतमध्ये नाव आहे वडवं अग्नी. कारण अग्नी जे समुद्राच्या खाली किंवा ज्वालामुखी तरी समुद्राच्या खाली पण ज्वालामुखी येते उकळते, तर तिथे जी अग्नी असते खालून टेम्परेचर खूप मोठं, ज्वालामुखीचं 5000-6000 डिग्री असते आणि वरून समुद्राचं एवढं वॉटर प्रेशर, तेव्हा तिथे स्थिती खूप विचित्र असते. तर ती म्हणते तशी स्थिती आहे त्या वृंदावनच्या वासींची. एक तर इथे स्थिती आहे कृष्णांचा संघ नाहीये, अनेक वर्ष झाले कृष्णांचा संघ मिळत नाही, तो एक प्रेशर आहे, एक अग्निसारखं आहे ते, आणि दुसरं आहे की अशा स्थितीमध्ये त्यांना जगावं लागतं, त्यांचा मृत्यू पण येत नाही. मृत्यू आला तर बरं झालं असं सुटलो तरी. तर ते म्हणते, रोहिणी म्हणते, अशा ह्या दग्ध भगवंतांचा विरहाचा दग्ध ज्वालामुखीमध्ये आणि वरून एवढं समुद्राच्या प्रेशरमध्ये जशी स्थिती असेल तशी ते वृंदावनच्या भक्तांची ह्या स्थिती आहे. संपूर्ण एका प्रकारे विषमय स्थिती त्यांची झालेली आहे असं रोहिणी माता म्हणते. आणि रोहिणी म्हणते, हे उद्धवा, त्यांची आठवण करून घेऊन मी जी थोडीशी जरी आनंदी झाली आहे तो थोडासा तरी आनंद माझा घालून होतो. तिचा म्हणायचा अर्थ काय, त्याला एवढे वर्ष झाले मी वृंदावन करून द्वारकेला आलेली, तर काळाच्या प्रभावाने थोडं थोडं का होईना मी वृंदावनच्या लोकांना थोडं विसरली, जेणेकरून त्यांच्या दुःखाला आहे की थोडं विसरलेली आहे. बरोबर ना, काळाच्या प्रभावाने रोहिणी काय म्हणते की आता अनेक वर्ष झाले मी वृंदावन करून इथे आलेले, त्यामुळे वृंदावनच्या भक्तांचं स्मरण थोडस कमी होते म्हणजे मला, आणि त्यामुळे त्यांचं जे दुःख आहे हे एवढं दिसणार, म्हणजे भगवान त्यांच्या विराचं जे दुःख दिसतंय तेही थोडं कमी मला आठवत आहे. उद्धव ते परत आठवण करून घेऊन मला दुःखी बनतो असं रोहिणी म्हणत आहे. उद्धवांना ते कृपा पात्र आहे, पण रोहिणी म्हणते तसं नाहीये, ते अत्यंत दुःखी आहेत, मग कसे काय ते मला कृपा पात्र असू शकतात. आणि ती म्हणते, उद्धवांनी खास करून फक्त गोपींबद्दल बोललो होतो, राधिकाबद्दल. इथे रोहिणी म्हणते की जेव्हा मला रोहिणीचे पती कोण वसुदेव, जेव्हा मला वसुदेवांनी गोकुलातनं परत मथुरेला आणलं, म्हणजे कंसाच्या हत्यानंतर वसुदेव बाहेर आले, तेव्हा तेवढ्या पुरतं त्यांनी रोहिणीला तिथे ठेवलं होतं नंद महाराजांच्या घरी. ते म्हणतात की जेव्हा मला आता कधी आणलं, जेव्हा कृष्ण ऑलरेडी आले होते, कृष्ण कंसाला मारलं होतं आणि काही दिवस गेले होते, म्हणजे ऑलरेडी वृंदावनचे भक्त दुःखामध्ये जायला लागले होते. कृष्ण काय म्हणते, एक दोन दिवसात परत येतो, पण काही महिने होऊन गेले होते, पण कृष्ण काही परत आलेले होते. तर त्यांनी पाहिलं होतं, रोहिणी स्वतः पाहिलं होतं की कसे वृंदावनचे भक्त आता अत्यंत दुःखामध्ये जायला लागले, त्यांना वाटत होतं की कृष्णाला परत कधीच आपल्याकडे येणार नाही, अशा भावनामध्ये ती प्राप्त झाले होते वृंदावनचे भक्त. तर ती म्हणते, जेव्हा वसुदेव मला परत घेऊन आले मथुरेत, तेव्हा मी जे यशोदाची स्थिती पाहिली होती, यशोदा एवढ्या दुःखामध्ये होती कृष्णांच्या विरहात, की यशोदाची स्थिती पाहून इव्हन जे दगड आहेत, पाषाण आहेत, ते पण वितळतील, आणि जे काय म्हणतो वीज चमकते ती वीज पण थरथर कापते, अशी यशोदाची स्थिती होती. रुणी म्हणते, मी पाहिलेली आहे जेव्हा माझ्या पती वसुदेव घेऊन आले. आणि म्हणून उद्धवांनी फक्त गोपींचं वर्णन केलं होतं, तर रोहिणी यशोदा आनंद ह्यांचं पण वर्णन केलं. आणि म्हणते, जेव्हा रोहिणी मथुरेत आली तेव्हा कृष्ण बलराम मथुरेत नव्हते, तेव्हा त्यांचे आई वडील, कृष्ण बलरामचे आई वडील कोण, देवकी आणि वसुदेव होते. त्यांनी कृष्ण बलरामला संदीपुनी मुनींच्या घरी पाठवून दिलं होतं गुरुकुला शिक्षण ग्रहण करायला. तर रोहिणी आल्यावर काही दिवसांनंतर कृष्ण बलराम परत मथुरेत आले संदीपुनी मुनींच्या गुरुकुलात जाऊन. तर रोहिणी काय म्हणते की जेव्हा संदीपुनी मुनींकडून कृष्ण बलराम परत आले, तर रोहिणी म्हणते मी कृष्णांना सांगायला गेली की हे कृष्ण कृपया वृंदावनला जाऊन या, कृपया वृंदावनला जाऊन या, तर वृंदावनच्या भक्तांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. काय म्हणते रोहिणी, हे कृष्ण तुम्ही त्या गुरुकुलातला आलाय, तुम्ही वृंदावनला जाऊन नाही आले तर त्यांची स्थिती मात्र खूप लिमिटच्या बाहेर खालावेत, एवढे ते दुःखाग्नीमध्ये जातील, विरह अग्नीमध्ये जातील, कृपया तुम्ही जाऊन यायलाच पाहिजे. रोहिणी म्हणते, पण कृष्णाने नुसतं ऐकून घेतलं माझं आणि काहीच केलं, मी म्हणतोय मी एवढं विनंती केली, सांगितलं भगवंतांना, म्हणजे तिचं काय म्हणणं आहे की कृष्णाचं खरं प्रेम असतं, हा तुम्हाला कोणी सांगितलं अरे तुझा मित्र खूप दुःखात आहे, तर आपण ठीक आहे बाकीची कामं सोडून मी जातो. तर रोहिणी म्हणते, मी त्या कृष्णाला सांगितलं की बाबा ह्याची स्थिती खूप दयनीय आहे, हा तुम्ही गेल्याशिवाय काही सुधारणा होणार नाही. तर ती म्हणते, कृष्णांनी ऐकलं आणि काहीच केलं नाही, माझा काय उत्तर पण दिलं नाही, आणि काही वेळाने काय केलं, उद्धव तुला पाठवलं. जेव्हा रोहिणीने सांगितलं त्यानंतर कृष्णांनी उद्धवांना पाठवलं की जा थोडं वृंदावनला जाऊन माझा निरोप देऊ दे. कृष्णांचे निरोप घेऊन उद्धव गेले होते. आणि उद्धव गेल्यावर उद्धव जेव्हा गेले ना तोपर्यंत वृंदावनचे वासी थोडेसे तरी आनंदी होते, थोडेसे तरी आनंदी होते, थोडीशी तरी त्यांना आशा होती की कृष्ण येतील. त्यांची आशा कमी होत चालली होती, ते जसे दिवस जात होते तसे, पण थोडी तरी आशा होती. म्हणजे जेव्हा उद्धव गेले ना तोपर्यंत वृंदावनचे लोक नॉर्मल सारखे जगत होते, मनात त्यांचं दुःख होतं. सकाळी उठायचे, हार तयार करायचे, गोपी हार तयार करायचे, कृष्ण आले तर लोणी तयार करायचे, असं उद्धवांनी पाहिलं होतं. पण त्या दुःखी होत्या सगळ्या, यशोदानंदला दुःखी होती. पण जेव्हा उद्धव येऊन गेले, उद्धव आले आणि त्यांनी फक्त निरोपच दिला, कृष्णाचा निरोप दिला, असं काही बोलले नाही की कृष्ण आता काही दिवसांनी येतील, तर नुसता निरोप दिला. तेव्हा तर सगळ्या वृंदावनच्या भक्तांना वाटलं की आता मात्र स्थिती गडबड आहे. कृष्णांनी नुसता निरोप पाठवला आहे आणि त्या निरोपात पुढे लिहिलं नाहीये की मी अमुक येईन. नुसतं असं सांगितलं तुम्ही किती महान आहात, तुम्ही एवढे भाग्यशाली आहात, तुम्ही परमात्म्याचं स्मरण करा, असा त्याला निरोप दिला. तो निरोप ऐकून त्याच्या वृंदावनच्या भक्तांनी त्यांची स्थिती एकदमच खालवून गेली, म्हणजे विरागिनी म्हणून. तर ती म्हणते की वृंदावनच्या भक्तांनी जेव्हा उद्धवांकडून निरोप ऐकले तेव्हा त्यांची जी आशा होती की भगवंत येतील, ती आशा संपली, ते होपलेस झाले आणि ते अजून दुःखाच्या सागरात बुडाले. तर रोहिणी काय म्हणते उद्धवा, तुझं जे म्हणणं आहे की हे हीच भगवंतांची कृपा आहे त्यांच्यावर, त्यांची स्थिती होती ती तुझ्या निरोपाने ती अजून खालावेली. उद्धवला रोहिणी म्हणते पण हीच ती कृपा आहे तू म्हणतोय, ते सगळ्यात जास्त कृपा पात्र आहेत वृंदावनचे भक्त. आणि ते म्हणताय की पुढे ऐक माझा अनुभव काय. रोहिणी म्हणते उद्धवला, ती म्हणते की मी जेव्हा वृंदावनमध्ये राहत होते, म्हणजे कृष्णपदरा पण राहत होते, त्या वृंदावनला खूप डिस्टर्बन्स झालं. पुतना आली, केशी आले, पुतना आली, केशी आले, राक्षस लोक अनेक आले, देवतांनी पण डिस्टर्बन्स केलं. कोणत्या देवतांनी काय डिस्टर्बन्स केलं, इंद्राने पाऊस पाडला, अजून ब्रह्माजींनी केलं, अजून वरुण देवांनी एकदा नंदवाड्याला पळवून दिलं होतं. अशा प्रकारे बरेच देवतांनी डिस्टर्बन्स केलं, राक्षसांनी डिस्टर्बन्स केलं, आक्रमण केलं. काही काही जीव जंतू आले, अजगर आला आणि काय तो बगळा आला, म्हणजे बकासूर आले, त्यांनी डिस्टर्बन्स केलं. काही काही वस्तू पडल्या, ते वृक्ष पडले, शक्तासूर ती हातगाडी पडली. पण वृंदावनच्या वासींना ह्या सगळ्यांचा काही त्रास किंवा त्यांना काही त्यांना ते डिस्टर्ब झाले नाही. वृंदावनच्या वासींचा एकच आनंद होता की कृष्ण आपल्यामध्ये आहे. मग राक्षस येऊ देत, वस्तू पडू देत, देवतांनी थोडस डिस्टर्बन्स करू दे, पाऊस पडू दे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. कोणी म्हणते माझा अनुभव ऐक उद्धवा, एवढं सगळं डेंजर आलं वृंदावनवर, राक्षसांचं, असुरांचं, देवतांचं, पडणाऱ्या वस्तूंचं, पण त्या लोकांनी तिथे काही लक्ष दिलं नाही. त्यांचा मात्र एकच मुद्दा की कृष्ण आपल्यामध्ये आहे, मग ते आनंदित. ही वृंदावनच्या वासींची स्थिती असं रोहिणी सांगते. आणि आपल्याला बघा, आपल्याला काय आहे, आपल्याला ना हे जे भगवत भक्तीच्या शरणागतीचा एक नियम आहे, रक्षती ती विश्वास, जे शरण झाले त्यांनी हा विश्वास दिला की भगवंत माझं रक्षण करते सगळ्या स्थितीमध्ये, जे होईल त्याच्यात भगवंतांचं रक्षण होईल. हे आपल्याला ही स्थिती, ह्या भावना विकसित करावी लागते, भगवंत रक्षण करतील. पण वृंदावनच्या वासींचं ही नॅचरल आहे, ज्या सगळ्या आपत्तीच्या स्थिती होत्या, देवता, राक्षस वगैरे वगैरे, ह्याचं त्यांना असं प्रॅक्टिस, ते म्हणते कृष्ण आपल्या बरोबर आहे, मग जे होईल ते ठीक. त्यांना काही वेगळा त्याचा प्रयत्न करावा लागला नाही असं ती म्हणते. आणि ते म्हणतात की रोहिणी म्हणते माझा अनुभव ऐक उद्धवा, त्या सगळ्यांचं स्वाभाविकपणे नंद महाराजांच्या पुत्रावर एवढं प्रेम होतं की त्यांनी आपल्या जीवनातलं सगळा आनंद, सगळा उपभोग, सगळं काही जे होतं ते त्याला समर्पित केलेलं होतं नंद महाराजांच्या पुत्रांना. तर ती काय म्हणते गोळी, भौतिक जगतातलं प्रेम आहे, अगदी मित्र मित्रांमधलं, अगदी शेवटी म्हणतो पती पत्नींमधलं पण, त्याच्यात कुठे ना कुठे थोडासा स्वार्थ, निस्वार्थ पण असेल पण थोडासा स्वार्थ पुढे पुढे असतो. संपूर्णपणे निस्वार्थी प्रेम वैकुंठ लोकात पाहायला मिळतो, वृंदावनात नाही पाहायला मिळतं, भौतिक जगतात नाही पाहायला मिळतं. त्यात निस्वार्थ असेल पण थोडा तरी स्वार्थ असतो. संपूर्णपणे निस्वार्थी जे प्रेम आहे ते वैकुंठ लोकात पाहायला मिळत आहे, वृंदावनाला पाहायला मिळत, पण तरी पण वैकुंठ लोकांमध्ये जे प्रेम आहे ते ऐश्वर भावना नाही, अरे भगवंत किती महान आहे या भावनेने ग्रस्त आहे. पण वृंदावन मधलं जे प्रेम आहे भक्तांचं, वृंदावन मध्ये भगवंतांच्या विषयी काही ऐश्वर भाव न ठेवता अगदी मोकळेपणाने तिथले भक्त आपलं प्रेम काय म्हणतात प्रकट करतात, एक्सप्रेस करतात, भगवंतांशी व्यवहार करतात त्या प्रेमाने. पण दुर्गी काय म्हणते, त्या भक्तांचं मात्र भगवंतांवर एवढं निस्वार्थपणे प्रेम होत, पण भगवंतांनी काय केलं त्यांच्या करता म्हणजे आता त्यांचा काय आहे, कोणावर भगवंतांचं जास्त प्रेम आहे? उद्धव म्हणता व्रजवासींवर आहे, रोहिणी म्हटली त्यांचं प्रेम निस्वार्थ होतं, पण तुझ्या भगवंताने त्यांच्या करता काय केलं? भगवंत तुझे त्यांना विसरले वृंदावनच्या लोकांना, आणि आजकाल मात्र यजूंना प्रसन्न करण्यात गुंतलेले आहेत असं रोहिणी उद्धवला सांगते. म्हणते आजकाल जे कृष्ण आहे ते यदूंना प्रसन्न करण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी आधी कंसाला मारलं आणि यदूंना राज्य परत केलं जे यदूंना प्रसन्न करतायत, आणि मग ते यदूं बरोबर राहायला लागले, मग ते मथुरेतनं द्वारकेत आले. आता हे सगळं ऐकून जे वृंदावनचे भक्त आहेत ब्रजवासी आहेत आणि त्यांच्या पक्षाचे जे भक्त आहेत त्यांना ते सहन होणार नाही, कारण का कृष्ण आता वृंदावनता येत नसे झाले आणि ते यदूं बरोबर राहायला लागले असं रोहिणीचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला काय पाहिजे, विनोद काय म्हणूया त्याला इंग्लिश मध्ये, जोक आहे पण ह्युमर. पद्मावतीला विसरू नका, ती अशी बरोबर टायमात येते. पद्मावती आपली डोकं हलवायला लागली आणि तिचं ते म्हातार पण आलं होतं, त्यामुळे तिचं ते विचारशक्ती बदललेली होती. शी वॉज ओल्ड आणि खूप अशी धीरते, मी थांबा थांबा मी कोणतरी मोठी आता काहीतरी बटबडणार आहे, मी खूप महान आहे असं डोकं हलवून मोठ्या धीरपणे बोलायला लागली. आता बघा इथे चर्चा काय चालू आहे, सिरियस चर्चा आहे की उद्धव म्हणतोय वृंदावनचे भक्त महान आहे, त्यांच्यावर थोडं जास्त कृपा आहे. रोहिणी म्हणते की त्यांच्यावर कृपा नाहीये, कारण का कृष्णाचा कृष्ण त्यांच्याकडे जात नाहीयेत, परत ते एवढे दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत आणि कृष्णाचा यदूंना प्रसन्न करण्यात अडकलेले आहेत. तर पद्मावती म्हणते हे थांबा थांबा, हे व्रजवासींचं कृष्णावर प्रेम होत. हा रोहिणी काय म्हणते, त्यांचं होत, आता कृष्णांचं त्यांचं प्रेम नाही एवढं. तर पद्मावती म्हणते अरे त्यांनी काय केलं, त्या कृष्णाला नुसतं जंगलामध्ये गायींना चारायला पाठवलं, ही जंगल अत्यंत भयंकर होती, काटेरी होती, पण त्या कृष्णाला चपला पण नाही दिले खायला. असं पद्मावती म्हणते की हे जे कठोर हृदयवाले आहेत, ते म्हणते पद्मावतीच्या अंडरस्टँडिंग नुसार व्रजवासी हे कठोर हृदयवाले, त्यांच्यात प्रेम बिन काही नाहीये. रोहिणी म्हणत होती की रोहिणी माता म्हणत होती की वृंदावनवासींनी संपूर्ण प्रेम कृष्णांवर केलं, त्यांनी संपूर्ण प्रेम कृष्णांवर केलं, पण कृष्णाने मात्र त्याचं रेसिप्रोकेशन केलं नाही, ते यदूंकडे निघून आले. तर पद्मावती म्हणते अरे अरे ह्यांचं कसलं प्रेम, ह्यांनी तर कृष्णाला कामाला लावलं, बिचारा लहान मुलगा होता तो काही करू शकत नाही म्हणून फुकट काम करून घेतलं त्याच्याकडून. असं पद्मावती म्हणते, काटेरी जंगलामध्ये जिथे भयंकर आपदा राहतात असल्या जंगलांमध्ये त्यांनी गायींना चारायला पाठवलं, बुटं पण दिली नाहीत, आणि जेव्हा कधी कृष्णाला थोडीशी भूक लागली, खायला पण दिलं नाही व्यवस्थित, आणि भूक लागली म्हणून थोडंसं काहीतरी लोणी खाल्लं, तर त्यांना ओरडले आणि बांधून ठेवलं ह्या व्रजवासी लोकांनी, ह्यांचं कसं काय प्रेम कृष्णांबद्दल. तरी बोल नवजात चालूच आहे, हा महिना आलेलाच आहे. तर ही पद्मावतीचं लॉजिक आहे. पद्मावतीचं लॉजिक काय आहे, जेव्हा कृष्णांना बिचारे एवढी मेहनत करून घेतली, बालक होते ते, लहान मुलगी होते, फुकटची मेहनत करून घेतली आणि थोडीशी भूक लागली तर खाय तरी खाल्लं लोणी, तर ओरडले त्याला ते बांधून ठेवलं. तर तिचं काय म्हणणं आहे पद्मावतीचं, कृष्ण बालक होते म्हणजे ते बालकाचे तीन अर्थ देत नाही, एक तर तो बालक होता त्याला कळतच नव्हतं की आपल्यावर हा काय होतोय अन्याय होतोय. पद्मावतीचं म्हणणं की वनवासी काय प्रेम बी नव्हतं, त्यांनी अन्याय केला कृष्णांना, फुकटचं काम करून घेतलं. तर तिचं तर ती म्हणते कृष्ण बालक होते, तर बालकचा अर्थ की कृष्णांना हे कळलंच नाही, एवढी बुद्धी होती की आपल्यावर अन्याय होतो. दुसरा अर्थ असा की त्यांना जरी कळलं की आपल्यावर अन्याय होतोय, पण ते लहान असल्यामुळे काही करू शकत नव्हते, अन्याय सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आणि तिसरा अर्थ असा की ते बालक होते कारण का कमसापासून त्यांना भीती होती, म्हणून त्यांना सध्या लपून राहणे हे आवश्यक होतं. त्या लपण्याकरता अन्याय जरी सहन करावा लागला तरी कृष्णाने तो सहन केला असं पद्मावती म्हणते. अर्थात तिचं म्हणणं या रुणीच्या म्हणण्यामध्ये डिस्टर्बन्स झालं एका प्रकारे. रुणीवर म्हणते ना, तर रोहिणीने काय केलं, रोहिणीने पद्मावतीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून टाकलं. तिला म्हणजे इंडायरेक्टली त्याचं म्हणणं थांबवून स्वतःच म्हणणं पुढे चालू होतं. पद्मावतीला ते आवडलं नाही, लक्षात ठेवा. ती पुढे त्याचं ते उठत मराठी म्हणतो ना उठत काढणे, पुढे ते काढणारे उठत की हिने मला दुर्लक्ष केलं आणि माझ्या बोलण्याच्या मध्येच काहीतरी परत बोलणं चालू केलं. तर रोहिणीने काय केलं, पद्मावतीच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि जिथे तिने सोडला होता मुद्दा तो मुद्दा परत चालू केला. ती म्हणते आता कृष्ण राजा बनलेले आहेत, मथुरेला आलेले आहेत, शत्रूंना मारलेलं आहे आणि त्याचा आनंदामध्ये आरामात राजेश्वर्यामध्ये मथुरा आणि द्वारकामध्ये राहत आहे. आता व्रजवासींना काहीही आशा उरली नाही की कृष्ण परत येतील. कृष्ण आता अनेक देवता लोक कृष्णाचा सन्मान करत आहेत, काही प्रेमाने आणि काही दबावामुळे. दबावामुळे कृष्णाने त्यांना हरवलं, जसं पारिजातांना इंद्रांना हरवलं, काही देवतांना कृष्णाने उपकार केले जसं वेगवेगळ्या प्रकारे. ते म्हणतात की सगळे देवता प्रेमामुळे किंवा दबावामुळे मात्र का होईना पण कृष्णाचा सन्मान करतायत, कृष्णाचा देवतांकडून पण सन्मान स्वीकारतायत. हा मथुरे द्वारकेमध्ये राहत आहेत, ऐश्वर्यामध्ये राजा बनलेले आहेत. आता मात्र कृष्णांचं वृंदावनला जाण्याची काही शक्यता नाहीये, कारण का तिथे राजा बनले, देवता लोकांकडून सन्मान मिळतो, आता कशाला जाणार वृंदावनला पण. तर रोहिणीचं म्हणणं आहे की आता हे सगळं पाहून असं वाटतंय की कृष्ण आता वृंदावन बद्दल बिलकुलच विचार करत नाही. वृंदावन बद्दल विचार करत नाही म्हणजे वृंदावनच्या भक्तांबद्दल पण कृष्णाचा विचार करत नाही. रुक्मिणी ते उद्धवच्या पक्षात, म्हणजे असे काय मुद्दाहून हे गड बनलेले नाही आहेत, प्रत्येकाने आपला अनुभव सांगतोय, हे काय मुद्दाहून थीम बनलेली नाहीये. तो रुक्मिणी जे ऐकत होती रोहिणीचं म्हणणं, आणि रुक्मिणी ही लक्ष्मी देवी आहे, आता सगळ्या राण्यात लक्ष्मी आहे, ती भगवंतांच्या हृदयात राहते, म्हणजे हृदयावर राहते, हृदयात राहते. भगवंतांच्या हृदयात जाणारा प्रत्येक विचार हा रुक्मिणीला माहिती आहे. आणि रोहिणीचं म्हणणं ऐकून रुणीचं काय म्हणणं ठरलं की कृष्णांचं आता त्यांच्यावर काही कृपा नाही, त्यांच्यावर विशेष प्रेम आता राहिलेलं नाहीये, कृष्ण त्यांना विसरले आता, असं रोहिणीचं म्हणणं ठरलं. या अँगलने ते बोलले, कारण त्या वृंदावनचे भक्त आता एवढ्या दुःखाच्या सागरात आहेत, कृष्णांना परत परत लोकांनी सांगितलं तरी कृष्ण त्यांचं हे सगळे आता काही करत नाहीयेत, उलट राजाश्रयमध्ये ते आता गुंतलेले आहेत. रुक्मिणीने जेव्हा ऐकलं तेव्हा तिच्याकडून ते धावलं नाही आणि म्हटली, हे माते, रोहिणी माता आहे, हे माते तुम्हाला भगवंतांच्या हृदयातल्या भावना कळत नाहीत, तुम्ही फक्त बाहेरच्या भावना म्हटल्या की कृष्णाने काही केलं नाही, काही लक्ष दिलं नाही, पण भगवंतांच्या हृदयातल्या भावना आहेत त्या तुम्हाला कळत नाही. हे माते, भगवंतांचं हृदय आहे ते लोण्यापेक्षा मृदू मऊ आहे, माझ्याकडून ऐका थोडं, असं कुणी म्हणते. भगवंत जेव्हा रात्री झोपतात कुणी म्हणते, तेव्हा अनेकदा झोपेमध्ये फार मधुर आवाजामध्ये फार प्रेमळ भावनेमध्ये ते आपल्या गायींना हाका मारतात, कधी कधी गोपींना हाका मारतात, कधी कधी बालबालांना झोपेमध्ये हाका मारतात. झोपेत कायम त्यांचे विचार सगळ्या वृंदांबद्दल असतात. कधी कधी झोपे रुक्मिणी म्हणते झोपेमध्ये कृष्ण झोपलेले आहे आणि अशी बासरी धरल्यासारखे करतात आणि त्रिभंग वृंदावनचा भगवंतांचा कसं रूप आहे, त्रिभंग, तीन ठिकाणी भंग असं वाकलेलं रूप आहे श्याम सुंदराचं. तर रुक्मिणी म्हणते कधी कधी झोपेमध्ये बेळेवरच कृष्ण रूप धारण करतात बासरी धरून, जे रूप फक्त वृंदावनला पाहायला मिळत आहे पण झोपेत भगवंत ते रूप इथे द्वारकेत धारण करतात. आणि कधी कधी झोपेत ते म्हणतात, हे यशोदा मला थोडं लोणी दे, कधी कधी ललिता राधायिका विशाखा अशी नावं हाक मारतात आणि आमचे कपडे ओढायला लागतात झोपेमध्ये कृष्ण. रुक्मिणी म्हणते आमचे कपडे ओढतायत कृष्ण हाक मारतायत, हे ललिता हे राधिका यशोदा मैया. आणि कधी म्हणतात हे चंद्राव माझा हात बोलतात, म्हणतात हे चंद्रावली तू इथे काय करत आहे, असं रुक्मिणी सांगते. म्हणजे रुणीचं काय म्हणणं होतं की कृष्ण आता व्रजवासींची आठवण पण काढत नाही. पण रुक्मिणी म्हणते सॉरी तसं नाहीये, माझे अनुभव आहे का, आमच्या बाजूला झोपले कृष्ण पण आमच्या सगळ्याची आठवण करत आहे, आमच्या सगळ्यांची आठवण करत आहे. आणि कधी कधी तर त्यांच्या डोळ्यातनं एवढं अश्रू येतात कृष्णाच्या डोळ्यातनं की जी उशी असते ती संपूर्ण भिजून जाते. हरी बोल. आणि कधी कधी ते रात्री अचानक म्हणून बसतात, जागे होतात आणि इकडे इकडे पाहतात आणि अत्यंत करुणामय भावनेने रुदन करायला लागतात स्वतः. आणि व्रजवासींच्या आठवणी येऊन त्यांना रूळ यायला लागते. अत्यंत रुक्मिणी आहे ना, तिच्या मनामध्ये बिलकुल जलसी नाही. सत्यमामा थोडीशी अशी जलस टाईप आहे, भौतिक जलसी नाही, प्रत्येक राणीचा मूळ वेगळा आहे. तर रुक्मिणी म्हणते अस म्हणते, अस म्हणजे सगळ्या राण्याच्या साईडने ती म्हणते, हा आम्ही सगळे भगवंतांच्या राण्या फक्त नावापुरते आहोत असं रुक्मिणी म्हणते. आम्ही राण्या आहोत, हा भगवंतांच्या विवाहित राण्या आहोत, 16,000 मालांमध्ये आम्ही राहतोय, पण भगवंतांचं हृदय मात्र वृद्धवासींवरच आहे असं रुक्मिणीचं म्हणणं आहे. ती आपला अनुभव सांगत आहे आणि म्हणते बघा गेल्या रात्रीत काहीतरी भगवंतांच्या मनात विचार आलेले आहेत, वृंदांबद्दलचेच आलेले आहेत, म्हणून ते अजून उठले नाहीयेत आणि ते रडतायत, पण ते रडतायत ते दाखवत नाहीत म्हणून चेहऱ्यावर चादर घेऊन झोपलेत आणि असं दाखवत की ते झोपलेत, पण ते झोपले नाहीयेत, त्यांना वृंदावनची आठवण येते आणि म्हणून ते रडतायत आणि पण तसे ते झोपलेत असं ते सुम करतायत असं कुणीचं म्हणणं आहे. आणि चेहऱ्यावर चादर घेतली आणि कोणी उठायचा प्रश्न देत नाही, कारण की तुम्ही असं करता सर लहानपणे आई उभायचा हरी बोल. तेव्हा सत्यभामा म्हणते, सत्यभामा म्हणते हे रुक्मिणी असं काय तू म्हणते झोपेतच कशाला काय म्हणते. रुक्मिणी काय म्हणते झोपेमध्ये कृष्ण असं काही आठवण काढतात वगैरे रडतात कधी झोपेत उठून बसतात. तर सत्यभामा म्हणते हे रुक्मिणी अशी काय तू बडबड करते, झोपेत कृष्ण काय करतात असं का बोलते तू. अरे कृष्ण जेव्हा जागे असतात आपल्या घरी जागे बसलेले असतात महाला तेव्हा पण असं वाटत असं की त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडेच आहे, झोपेत असणं एक विषय वेगळा झाला. आणि सत्यभाऊ म्हणते की जागे असताना पण आम्ही त्यांच्या महालात असतो पण कृष्णाचं मन आमच्यावर नसतं असं सत्यभावाचं म्हणणं आहे. आणि दिवसा पण ते एक स्वप्न पाहतायत असंच कृष्ण वागत असतात असं सत्यभावाचं म्हणणं आहे. आणि ती म्हणते आम्ही तर त्यांच्या राण्या फक्त नावापुरत्या आहोत. सत्यभाऊ काय म्हणते आम्ही त्यांच्या राण्या फक्त नावापुरत्या आहोत पण भगवंतांच्या हृदयावरची खरी पकड आहे, भगवंतांच्या हृदयावरची खरी पकड आहे ती त्यांच्या वृद्धवासी भक्तांची आहे, त्या गोपींची पण महान आहे मेन आहे, पण ती म्हणते की सगळ्या भक्तांची आहे. आणि ज्या गोपी होत्या त्यांचं जे म्हणून सॉरी सत्यभाऊ म्हणते की गोपी ह्या भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत आमच्यापेक्षा, जागेपणी झोपेत तर आहेच त्यांची आठवण, जागेपणी पण आम्ही बाजूला आहोत, आम्ही त्यांना काहीतरी सरपण आणून देतोय पण ते तिकडे विचार करतात असे दिवसा स्वप्न पाहतायत वृंदांच्या भक्तांचं असं सत्यभावाचं म्हणणं आहे. आता हे ऐकून ऋणीच्या साईडचे एक दुसरे पक्षवाले बोलायला लागतात. तर म्हणजे उद्धव काय म्हणते की भगवंतांचं वृंदांच्या वासींवरच प्रेम आहे तेच महान आहे. रुक्मिणी सत्यभाव पण तशीच बोलली पण रोहिणीने उलटा घेतला तो पॉईंट की ठीक आहे पण आता मात्र ते खूप दुःखात आहे आणि त्यांचं दुःख काढायला भगवंत काही करत नाही म्हणजे ते जात नाही भगवंत पण. तर बलराम बलदेव बलदेव रोहिणीचे पुत्र आहे आणि त्यांनी आणि गोकुलच्या भक्तांचे ते मित्र पण आहेत, खूप निकट मित्र आहेत, वृंदांना ते राहिलेले आहेत. आणि बलराम मात्र सत्यभामा रुक्मिणीचं असं म्हणणं ऐकू शकले नाहीत, कारण का त्यांना माहिती होतं की वृंदावनच्या भक्तांची स्थिती खरोखर अत्यंत वेदनादायी झालेली आहे, ते विरह अग्नीमध्ये तर बुडलेले आहेत संपूर्णपणे. म्हणून बलरामजी म्हणले बलरामजी रुक्मिणीच्या रोहिणीच्या साईडनी बोलायला तिच्या पॉईंट ते म्हणले सत्यभामा रुक्मिणी तुम्ही जे बोलला ना माझा भाऊ करतोय वगैरे मला वेगळं असतंय. बलरामजी काय म्हणतात ते असं नाही म्हणले की सत्यभामा रुक्मिणी तुम्ही म्हटलं ते खोटं आहे. येस मे बी कृष्ण रात्री हे ललिते हे विशाखी म्हणत असेल मे बी दिवसा पण त्याच्या मनात तुम्ही काय असाल असं सत्यभामा म्हटली. तर बलरामजी काय म्हणतात हे सगळं माझ्या भावाचं विशेष फसवेगिरी आहे, चालूगिरी आहे, ते फसवतात आपल्याला. आपण काय चर्चा करतोय, व्रजवासींचं जे खरं दुःख आहे, जे खरं विराज दुःखात व्रजवासी आहेत, जे सत्य आहे, जे नैसर्गिक आहे, ती चालूगिरी नाहीये. व्रजवासींचं दुःख खरं आहे आणि कृष्ण हे करतायत तुमच्या समोर, ती चालूगिरी आहे असं बलरामजी म्हणतात. कृष्ण नाटक करतायत उगीच हे ललिते, मनात काय ललिते विलिते काय नाही असं बलरामजीचं म्हणणं आहे. ते आपलं नुसतंच आपली रुक्मिणी आली की हे गोपी वगैरे असं, पण तसं काही नाहीये. तसं प्रेम असतं तर ते गेले असते, पण एवढं सुद्धा प्रेम असतं वृंदावनच्या वासींबद्दल तर बलरामजींचं म्हणणं ते गेले असते वृंदावनात, थोड्या वेळ तरी गेले असते. आता इथे ते करतायत कृष्ण, म्हणजे माझे बंधू आहेत ना, असलं नाटक करण्यात खूप एक्सपर्ट आहे, बरेचदा असं करत असतात. तर ते म्हणतायत थोडक्यात बलरामजी काय म्हणतायत की वृंदावनच्या वासींचं जे दुःख आहे, विरह अग्नी आहे, ती खरी आहे. आणि कृष्णाने दाखवत आहेत की ते पण दुःखात आहे, ती नाटक आहे. इथे कृष्णाने दाखवत होतो काय सत्य मामाला रुक्मिणीला की मी पण वृंदावनच्या भक्तांच्या आठवणीमध्ये आहे. बलराम म्हणतात त्याला काय गंभीर तरी घेऊ नका, तो ऍक्शन चालू आहे नुसतं चपलं. ते सांगतात कृष्ण वृंदावनच्या भक्तांची आठवण काढतात असा एक शो करत आहे, असा एक शो करत आहे. मग बलराम म्हणतात मी वृंदावनला 2 महिने राहिले, उद्धवानंतर उद्धव आल्यावर उद्धव गेले तेव्हा मी काय म्हटलं, थोडेफार तिथले वृंदावनचे भक्त थोडेतरी आनंदात होते, थोडेतरी त्यांना आशा होती भगवंत देते. पण उद्धव येऊन गेल्यावर मात्र त्यांची स्थिती एकदम बिघडली, संपूर्ण दुःखात ते गेले की आता काय भगवंत येणार नाही. त्यानंतर उद्धवने आल्यावर रिपोर्ट दिला की काहीतरी करा, भगवंता तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तेव्हा पण भगवंत गेले, भगवंतांनी तेव्हा काय केलं, बलरामजींना पाठवलं की मी नाही, नुसता निरोप नाही, नुसतं पत्र नाही पाठवलं, बलरामजींना स्वतः पाठवलं. तर बलरामजी म्हणतात मी जेव्हा गेलो, जेव्हा बलरामजी गेले ना तेव्हा खरोखर उद्धवांचे भक्त संपूर्णपणे विरह अग्नीमध्ये होते, दुःखाग्नीमध्ये होते. उद्धव गेले तेव्हा थोडे ठीक होते, पण बलरामजी गेले तेव्हा मात्र स्थिती खरोखर एकदम दुःखी होती. तर म्हणतात मी गेलो वृंदावनला, 2 महिने राहिले, त्यांना सांत्वन करायचं, त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, वृंदावनच्या वासींना नॉर्मल करायचा प्रयत्न केला, पण मी जे काही केलं त्याचा काही परिणाम झाला नाही, उलटा परिणाम उलटा झाला, अजून ते दुःखात गेले. बलरामजींनी काय केलं, त्यांनी सांगितलं की कृष्ण येणार आहेत, आपण थोडंसं नवीन बिल्डिंग का बांधलं कृष्णांच्या स्वागताकरता. बलरामजींनी नवीन नवीन महाल बांधले, त्यांनी काही गोप ज्या बलरामजींच्या गोपी होत्या त्यांच्यावर रासलीला वगैरे पण केली. आणि बलराम म्हणतात मी त्यांना अनेकदा प्रॉमिस केलं की बस आता मी जात आहे इकडनं वृंदावनवरून, तुम्हाला सोडून जात नाहीये, कृष्णाला घेऊन येणं जात आहे. पण तरी पण वृंदावनचे भक्त म्हटले बलरामजींना सोडायला तयार नव्हते, कारण का त्यांना माहितीये बलरामजी गेले तर ते पण येणार नाही, कृष्ण येतील का नाही काही भरोसा नाही. ते म्हणत होते बलरामजीला तुम्ही तरी इथे थांबा, जाऊ नका आपण, असं वृंदावनचे भक्त बलरामजींना म्हणत होते. वृंदावनचे भक्त बलरामजींना सोडायला तयार नव्हते, पण बलरामजींनी काही ना काही विनंत्या करून अरे मी गेलो आणि कृष्णांनाच घेऊन येतो अशा विनंत्या करून बलरामजी तिकडनं बाहेर पडले आणि मी इथे आलो. बलरामजी म्हणतात मी इथे आलो, कुठे आलो, कृष्णांकडे द्वारकेत आलो. आणि सॉरी आणि मोठा चिंताग्रस्त होऊन मी भगवंतांना निरोप दिला, हे कृष्ण काहीतरी कारण काढा, काहीतरी कारण काढा आणि तुम्ही तुमचं जे गाव आहे, व्रज आहे, वृंदावन आहे, तिथे तुम्ही एकदा तरी तिथल्या व्रजवासींचं प्राण वाचवायला तुम्ही गेलं पाहिजे, तिथल्या भक्तांचं प्राण वाचवायला तुम्ही एकदा तरी गेलं पाहिजे. बलरामजी म्हणतात हे कृष्ण हे गोप आहेत, व्रजवासी आहेत, हे तुमचे कृष्ण भगवंत तुझे स्वतःचे लोक आहेत, तुमचे लोक आहेत, ते दुःखाच्या सागरामध्ये बुडत आहेत. कृष्ण तुला तिथे एकदा तरी जायलाच पाहिजे, असं बलरामजींनी कृष्णांना वृंदावनला जाऊन आल्यावर निरोप दिला. बलरामजी काय म्हणतात, कृष्णांनी काय केलं, मुखात म्हटले येस येस आय विल सर्टनली गो, मी नक्कीच जाणार, बस आता मी नक्कीच जातो तिथे. पण बलरामजी म्हणतात कृष्ण असं म्हटले पण त्यांच्या हृदयात काय होतं ते त्यांनी काय केलं त्याच्यावरून दिसत. बलराम जेव्हा कृष्ण म्हटले होय होय मी नक्कीच तयार हा काय गेलोच, पण ते गेले नाही, त्यांच्या हृदयात वेगळा विचार होता. ते म्हटले म्हणजे त्यांचा अजून एक सांगायचा अर्थ काय की सत्यभामा रुक्मिणी कृष्ण म्हणतात एक पण मनामध्ये वेगळं असतं. ते मला म्हटले की बस बस आता मी गेलोच थोड्या वेळात जातो, पण बलराम जेव्हा एखाद्याच्या मनातलं सत्य काय हे जाण्यासाठी तो कसा वागतो हे पाहिला पाहिजे. कृष्ण म्हणते मी जातो पण त्याच्या वागणुकीत कधी ते वृंदावनला गेले नाही. तर ही चर्चा इथे चालू आहे. चर्चा कळली ना तुम्हाला? एक पक्षामध्ये बलरामचे वेळी आहे आणि दुसऱ्या पक्षामध्ये हे बाकीचे राण्या आणि उद्धव आहेत. दोघे दोघांमध्ये चर्चा काय चालू आहे की खरोखर कृष्णांचं वृंदावनच्या भक्तांवर आजच्या तारखेला एवढं प्रेम आहे का, अशी चर्चा वेगवेगळ्या अँगलने चालू आहे. ही चर्चा कृष्ण झोपेत होते म्हणजे झोपलेल्यासारखे होते ते ऐकत होते ही चर्चा ते ऐकत होते. आणि ही चर्चा ऐकता ऐकता अचानक कृष्ण उठून बाहेर आले आणि ह्या लोकांमध्ये जे आरोप आणि प्रत्यारोप चालू होता चर्चेत, आरोप आणि प्रत्यारोप हे ऐकून कृष्ण तिथे आले, चर्चा ऐकायला लागले आणि स्वतः मोठ्या ढसाढसा ते रुदन करायला लागले. तिथे कृष्ण म्हटले, कृष्ण आपल्या हृदयातून म्हटले उद्धवाला, उद्धवाकडून त्यांनी एक काय म्हणावं मार्गदर्शन नाही म्हणूया ओपिनियन म्हणजे त्यांचं मत मागितलं उद्धवांकडून. ते म्हटले येस येस, त्यांनी म्हटले होय होय माझं जे हृदय आहे ना ते काय म्हणूया डायमंड हिऱ्यासारखं कठोर आहे, हिरा खूप कठोर असतो, तडक असतो, चमकत असतो पण तडक खूप असतो, खूप कठोर असतो, कडक असतो. भगवंत म्हणतायत माझं हृदय आहे हिऱ्यासारखं कठोर आहे, समजा तसं नसतं तर वृंदावनच्या भक्तांची स्थिती ऐकून त्याचे तुकडे व्हायला पाहिजे, एवढी त्यांची स्थिती वाईट झालेली आहे पण तरी तुकडे झाले नाहीत, म्हणजे माझे हृदय फक्त हिऱ्यासारखं कठोर आहे. हे जे भक्त त्यांनी माझी एवढी काळजी घेतली लहानपणापासून, माझे तसे ते आई वडील नाही आहेत तरी त्यांनी काळजी घेतली, पण मी आहे त्यांचं प्रेम विसरून गेलेलो, माझं हृदय एकदम कठोर झालेलं आहे, त्यांनी जे प्रेम माझ्यावर दाखवलंय ते मी विसरून गेलोय, खरोखर मी क्रूर आहे, हे एकदम जंटल सोल्स आहेत, वृंदावनचे लोक खरोखर खूप प्रामाणिक भक्त सज्जन आहेत, मी मात्र कठोर आहे, अशाच्या कृष्ण दुःखात गेले की मी कठोर आहे. आणि म्हणून म्हणायला लागले मी काहीतरी आता केलं पाहिजे त्या भक्तांच्या शांत करायला, वृंदावनच्या भक्तांना शांत करायला मी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते म्हणतात की उद्धव तुला सगळं माहिती, भगवंत काय म्हणतात आता उत्तर क्लिअर आहे काय केलं पाहिजे काय करून होणार आहे का, एकच मार्ग आहे. काय मार्ग? भगवंतांनी परत वृंदावनला जाणं आवश्यक आहे, कायम तर नाही तर थोड्या वेळात असतं तरी. ते भगवंत उद्धव म्हणतात उद्धव यू नो एव्हरीथिंग, तुम्हाला सगळं माहिती आहे, तू माझा फ्रेंड आहे, कृपया सांग त्या वृंदावनच्या भक्तांना त्या वेरा अग्नीतनं बाहेर काढण्यासाठी मी काय करू. आता देवकी होती तिला भीती वाटली, उद्धव निघून बोला तुम्ही वृंदावनला जाण कृष्ण गेले तर मग येणारच नाहीत परत, सांगता येत नाही गेले तर कधी जातील किती वेळ राहतील येतील का नाही. तर देवकीला चिंत वाटली आणि म्हणून ती बोलायला लागली मध्येच उद्धव बोलत, कृष्णाने उद्धवला विचारलं मी काय करू, हा पण उद्धव बोलायच्या आधीच देवकी बोलली, तिला चिंता वाटली. ती काय बोलली की हे बघ हे कृष्णा तुझे जे खरोखर इथं चिंतक महान भक्त आहेत त्यांच्या त्यांना तू एक मिनिट इंग्लिश म्हणा त्या हितचिंतक महान भक्तांना तू शांत झाले तू काहीही त्यांना पाहिजे ते दिलं पाहिजे, पाहिजे ते दिलं पाहिजे याचा अर्थ काय, तुम्ही जाऊ नका काही द्या. देवकी काय म्हणते कृष्ण, कृष्णाने उद्धवाला विचारलं मी काय करू आता त्याचे जे विरा अग्नीमध्ये आहे माझे भक्त दुःखाच्या अग्नीचा त्यांना बाहेर काढून मी करू काय. तर देवकीला वाटतं उद्धव म्हणे उद्धव हरी म्हणत होता ना की कृष्णाने जायला पाहिजे त्याशिवाय काही होणार नाही, तर देवकीला भीती वाटली की उद्धव बरोबर असं म्हणे. तर ती मध्येच म्हटली हे कृष्णा त्या भक्तांना शांत करायला त्यांना जे काय पाहिजे तू ते दिलं पाहिजे, म्हणजे तू जाऊ नको बाकी काय द्यायचं ते दे, असं देवकीच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ होता. तर देवकीचं म्हणणं काय होतं कृष्णा टू सॅटिस्फाय द गोरी ऑफ वृंदावन by doing anything except going back. तर आता पद्मावती आली मध्ये आता देवकीने काय सांगितलं, त्या भक्तांना आनंदित करायला, शांत करायला, प्रसन्न करायला, तुला जे द्यायचं आहे ते तू द्यायला पाहिजे. तर पद्मावतीला वाटलं अरे चुकून माकून ह्यानी आपलं राज्य घेऊन टाकलं आपल्या नवऱ्याचं. तर पद्मावती उग्रसेनची बायको आहे. पद्मावतीला वाटलं, तिला भीती वाटली की अरे काय सांगता येत नाही, कृष्ण आपल्या नवऱ्याचं राज्य घेऊन टाकेल त्या नंद महाराजांचं, मग आपलं काय होणार. म्हणून ती असा एक ती असा विनोद करते, एक जोक मारती आहे अशा भावनेत पद्मावती बोलायला लागली. ती म्हणते, पद्मावती बोलायला लागली, काय म्हण बोलायला लागली, अरे तुम्ही म्हणले म्हणे जोक असेल तर जोक, त्यांना फायदा काय होईल, कृष्णजी आता दुःखात आहेत, त्यांना बाहेर तर येत नाही. म्हणून ती म्हणते, तिच्या मनात काय होतं, आपल्या पतीचं राज्य सांभाळावं त्या देऊ टाकते, पण बाहेर तर ती काय ऍक्शन करत होती की मी जोक मारते म्हणून, पण मनात काय होतं की कृष्ण तुम्ही राज्य देऊ टाकेल. तर देवकीने म्हणले जे पाहिजे ते दिलं पाहिजे, माहित नाही कृष्णने राज्य देऊ टाकलं. तर पद्मावती काय म्हणते, ऐक ऐक कृष्ण, 11 वर्ष तू राहिला ना वृंदावन, बरोबर, जो काय तुझ्यावर खर्च झालाय त्याचा दुप्पट माझे पती त्यांना देतील ना तुम्हाला. ते म्हणते तू दुःख का करतोय कृष्णा, ऐक तू 11 वर्ष राहिलो, तू आणि पदरा दोघे राहिले, तुम्ही तिथे राहिले, खायले, कपडे घेतले, काय थोडंफार खाल्ले, मी वच काय म्हणते शपथ शपथ मारले, मी शपथ घेते की माझे जे पती आहेत जो काय खर्च तुझ्या आणि बलरामवर झालेला आहे तर दुप्पट खर्च माझे पती त्यांना धन म्हणतात देतो, पण हिशोब कमी होऊ नये आणि जास्तही होऊ नये. म्हणून गर्गमुनींना आपण हिशोबाला लावू, परफेक्ट हिशोब करते, तुम्ही जास्त वेळा नको. पद्मावतीचं म्हणते गर्गमुनी हिशोब करतील 11 वर्षात किती खर्च झाला, आणि ते डबल अमाऊंट ते देतील. आणि ते म्हणते कृष्णा बलरामजींचा खर्च मात्र दिला पाहिजे, पण हे रोहिणी तिने मला मध्ये मध्ये टुक टुक केलेलं, आपण ऐकलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं, तिचा खर्च द्यायचा नाही, तिचा खर्च बघेल काय करायचं, कृष्ण बदामचा खर्च मात्र दिला जाईल. आणि म्हणते तू काय विचारली, त्याच्यासाठी नंद महाराजांनी तुला पण पैसे दिला पाहिजे, ते त्यांना देऊ दे किंवा नको देऊ, त्यांना आपण काय एवढं तंदुरुस्त नाही, त्यांना देऊ दे किंवा नको देऊ दे, त्यांनी गाय चालायचा तुला पगार दिला पाहिजे ना, तुला पालन पोषण केलं त्याचा खर्च पण देऊन टाकू डबल देऊ, पण त्यांनी तुझ्या तो खर्च, त्यांनी जो तुला पगार द्यायला पाहिजे गाई चाऱ्याचा तो त्यांनी नाही दिला तरी चालेल, पण माफ करून टाकू. तर ते म्हणते तर असं हे म्हटल्यावर कृष्ण ऐकतात पद्मावती शब्द, पण ऐकूनही न ऐकल्यासारखे करतात. आणि कृष्ण आता खरोखर विरामध्ये आहेत, त्यांना मनात खरं दुःख आहे की आता हे वृंदावनचे भक्त एवढे दुःखामध्ये आहेत काय करावं, म्हणून ते परत उद्धवाकडे वळतात आणि उद्धवाकडून परत मार्गदर्शन विचारतात. बरंच मुद्दा आहे, कंटिन्यू स्टोरी आहे, काल वेळ झालेली, आपण इथे थांबूया की काय बरं उद्धव मार्गदर्शन देतील आणि मग पुढे काय होईल, नक्की काय घडेल हे सगळं आपण पुढच्या रविवारी. अरे तुझ्या प्रभुपाद की.